उपानंद ज्ञानेश्वरी मंडळाच्या 59व्या आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाच्या 39व्या संयुक्त वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी इथे एकत्र जमलो आहोत. मी अभिजित चित्रे आपणा सर्वांचं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात स्वामी माधवनाथ विरचित ज्ञानदेव स्तवनानी होईल. सद्भक्त नील धर्माधिकारी प्रार्थना सादर करेल.
कवित्वाची स्फूर्ती सोज्वळतेची कीर्ती ज्ञानदेव भक्ती ज्ञानाचे मंडण योगाभ्यासाचे भूषण परमार्थाचे संवर्धन ज्ञानदेव ज्ञानदेव कारुण्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हाळा भक्ती प्रेमाचा ओलावा ज्ञानदेव ज्ञानदेव ज्ञानदेवा मज हाची उपकार देहाचा विसर सदोदित स्वरूपानंद गुरु मज भेटविला माधव केला धन माधव केला धन्यजनी धन्यजनी
देव सर्वस्वी भक्तांचा देव भक्त दुजे नसे संदेह तुटला मोठा आनंद वन भुवनी हेच शोधोनी पहावे रहावे निश्चली सदा सार्थक श्रवणे होते आनंद वन भुवनी देव भक्त एक झाले मिळाले जीव सर्वही संतोष पावले तेणे आनंद वन भुवनी. सुमारे 350 वर्षापूर्वी आनंद वनभुवनाचं हे स्वप्न समर्थ रामदास स्वामींनी पाहिलं. सांप्रत काळात हेच स्वप्न एका महापुरुषांनी पाहिलं. आनंद वनभुवन प्रत्यक्षात आणायचं असेल तर सुशिक्षित तरुण साधकांची एक मांदी आळीच तयार व्हायला हवी. या साधकांनी आपल्या उत्तम आचरणाचा शांत समाधानी आनंदी जीवनाचा आदर्श समाजासमोर ठेवला पाहिजे. या तळमळीनी संपूर्ण जीवन ज्यांनी साधक विश्व घडवण्यासाठी अक्षरशः वेचलं साधक विश्वावर ज्यांनी अखंड कृपेचा वर्षाव केला ते सत्पुरुष म्हणजे स्वामी माधवनाथ आपले मोठे स्वामीजी. विनोबा म्हणतात, ज्यांना लोकसंग्रह करायची हौस असते त्यांची ती योग्यता नसते आणि ज्यांची योग्यता असते त्यांना त्याची हौस वाटत नाही. लोकसंग्रहाला या पेचातून देवानेच सोडवावे. आपल्या परमभाग्यानी स्वामीजींच्या रूपानी हा प्रश्न परमेश्वरांनी सोडवला. अनेक साधक स्वामीजींकडे आले, स्थिरावले आणि सहजच स्वामी कार्यात सहभागीही झाले. आज आपण या कार्याचं जे स्वरूप बघतो आहोत त्याची बीजं पेरली गेली 27 जून 1958 रोजी. अंतस्फूर्तीनी स्वामी माधवनाथांनी स्वांत सुखाय श्री ज्ञानेश्वरी निरूपणाला सुरुवात केली. श्रोते दोनच होते, अव्यक्त स्वरूपात श्री ज्ञानेश्वर महाराज आणि व्यक्त स्वरूपात मातोश्री सौभाग्यवती सरलाताई. हळूहळू श्रोते येत गेले. सेवितो हा रस वाटितो आणिका घ्यारे होऊ नका रानभरी या भावनेतून सुरू झालेली ज्ञानेश्वरी निरूपणाची ही वाकगंगा स्वामी माधवनाथांच्या रूपानी 1996 सालपर्यंत अखंड प्रवाहित होत राहिली. 1996 साली स्वामी माधवनाथ सद्गुरु तत्वात विलीन झाले. त्यानंतर आज तागायत ही वाकगंगा स्वामी मकरंदनाथांच्या रूपानी अखंड प्रवाहित होते आहे. इथे ज्ञानेश्वरी, दासबोध, भगवद्गीता यासारख्या अद्वैत ग्रंथांमधला अत्यंत शुद्ध स्वरूपातला परमार्थ सांगितला जातो. बोलण्यासारखे चालणे, स्वये करुणी बोलणे, तयांची वचने प्रमाणे मानिती जनी हे स्वामीजींचं तत्व होतं. त्यामुळे इथे होणाऱ्या प्रवचनांचं वैशिष्ट्य म्हणजे अनुभूतीच्या अंगानी होणारं निरूपण. इथे सांगितली जाणारी आणि करून घेतली जाणारी प्रधान साधना ही नाथ संप्रदायाची सोहम ध्यान साधना आहे. ध्यानाबरोबरच नामाचं महात्म्यही सांगितलं जातं. अत्यंत प्रेमानी श्वासावर नाम कसं घ्यायचं याचं मार्गदर्शनही स्वामीजी वेळोवेळी केंद्रामध्ये करतात. भगवान आदिनाथांपासून उगम पावलेल्या नाथ संप्रदायाच्या परंपरेचा पवित्र प्रवाह स्वामी माधवनाथांपर्यंत आला. नाथ संप्रदायाच्या चौकटीतलं हे कार्य असलं तरी सुद्धा अभिनिवेशाचं कुंपण स्वामीजींनी आपल्या कार्याला कधीच घातलं नाही. त्यामुळे सर्व संप्रदायाच्या अध्वर्युंचे आणि स्वामीजींचे अत्यंत प्रेमाचे संबंध प्रस्थापित झाले. इथे येणाऱ्या प्रत्येकाला स्वामीजींनी एकच मार्ग दाखवला, तो म्हणजे आत्मदर्शनाचा. या मार्गाची सुरुवात होती श्रवण, वाटचाल होती साधना आणि गंतव्य मात्र होतं आत्मदर्शन. सातत्याने परमार्थ करू इच्छिणारे एकनिष्ठ साधक स्वामीजींभोवती जमले. त्यांची संख्या हळूहळू पण निश्चितपणे वाढत गेली. स्वामीजींच्या या कार्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्धी परांगमुखता. सहसा न आढळणारा हा विलक्षण गुण स्वामीजींकडे होता. विशेषत्वानी स्वामीजींकडे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला. तरुणांमध्ये आनंदरूप जीवन जगण्याचं ध्येय निर्माण करणं हे स्वामीजींच्या कार्याचं मुख्य स्वरूप होतं. तरुणांवर स्वामीजींनी प्रचंड विश्वास दाखवला. कुठल्याही स्वरूपाच्या भेदभावाच्या कुठल्याही भिंती स्वामीजींनी कधी आपल्या भोवती निर्माण होऊ दिल्या नाहीत. संवेदनक्षम, संस्कारक्षम असा साधक स्वामीजींकडे आला की त्यांच्या प्रेमळ सहवासामध्ये त्याचा आंतरिक विकास होत असे. स्वामीजींनी प्रवचनांच्या रूपानी जे कार्य निरंतर सुरू केलं होतं त्याच कार्यातून कालांतरांनी त्यांच्या दूरदृष्टीनी श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ आणि पुढे स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाची स्थापना झाली. स्वामीजींचं जे कार्य उभं राहिलं ते प्रामुख्याने दोन खांबांवर उभं राहिलं. पहिलं म्हणजे साधनेचं अधिष्ठान आणि दुसरं स्वामीजींनी केलेलं निरहेतुक प्रेम. या प्रेमामुळेच इथे आलेले साधक इथेच स्थिरावले. जो गुरुकुळे सुकुलीनू, जो गुरु बंधू सौजन्ये सुजनू, जो गुरु सेवा व्यसने सव्यसनू निरंतर असे स्वामीजींना अभिप्रेत असलेले स्वामी कार्याप्रती समर्पित साधक कार्यकर्ते इथे घडले. स्वामीजींच्या कार्याची खरं तर उभारणी पहिल्यांदा झाली ती प्रत्येक साधकाच्या हृदयामध्ये आणि नंतर ते कार्य प्रत्यक्षात समोर उभं राहिलं. इथलं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक घरांमधून केंद्रामध्ये पिढ्यांमागून पिढ्या येत राहिल्या. आपल्याकडे आलेल्या सगळ्यांना एकत्रितपणे पुढे घेऊन जाणं हे स्वामीजींच्या कार्याचं सूत्र होतं. आत्मनिवेदनासाठी आत्मविचारांनी प्रेरित झालेले जे साधक स्वामीजींभोवती जमले त्या सगळ्यांना एकत्रितपणे साधना करता यावी म्हणून स्वामीजींनी ध्यान केंद्रांची स्थापना केली. सध्या अध्यात्म मंगलधाम, माया अपार्टमेंट, गणेशपुरम इथेही साधना केंद्र ही ध्यान केंद्र होतात. स्वामी मकरंदनाथांनी मध्यंतरीच्या काळामध्ये 5 मध्यवर्ती संकल्पना सांगितल्या. दर महिन्यात 1 मध्यवर्ती संकल्पना असते आणि त्या संकल्पनेच्या आधाराने त्या महिन्याची केंद्र होतात. साक्षीत्व, अंतर्मुखता, स्मरण, शरणागती आणि प्रेमभाव ह्या त्या 5 मध्यवर्ती संकल्पना आहेत. भूगाव साधकाश्रमाला दर साधकाश्रमात दर महिन्यात 3 दिवसांची साधना शिबिरं असतात. ती शिबिरं सुद्धा या संकल्पांवर आधारित होतात. पुण्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी उपकेंद्र चालतात. गुरुपौर्णिमेचे उत्सव, पुण्यस्मरणाचे कार्यक्रम, सत्संगाचे कार्यक्रम अशा विविध अंगांनी हे कार्य अखंड अव्याहत चालू आहे. स्वामी माधवनाथांच्या आशीर्वादांनी सुरू झालेल्या या कार्याचा विस्तार स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आशीर्वादांनी होतो आहे. स्वामीजींना या कार्यातून एकच अपेक्षा आहे, ती म्हणजे साधकांच्या कल्याणाची. एका ध्यान केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी स्वामीजींचे परमस्नेही पूजनीय वरदानंद भारती म्हणजे पूर्वाश्रमीचे अनंतरावजी आठवले आले होते. ते स्वामीजींचं कार्य बघून म्हणाले होते की मनूच्या माशाप्रमाणे स्वामीजींचं हे कार्य वृद्धिंगत होणार आहे. आज खरोखर आपण त्याचीच प्रचिती घेतो आहोत. असं असलं तरी सुद्धा स्वामी मकरंदनाथांनाही संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढ ही जास्त अपेक्षित आहे. आपल्या जीवनालाच एक प्रयोगशाळा बनवावी आणि साधनेचे विविध प्रयोग स्वतःवर करत राहावेत असं स्वामीजी वारंवार सांगत असतात. गंगेचं स्वरूप हे उगमाच्या ठिकाणी अत्यंत लहान असतं, पण अनेक प्रवाह मिळत जातात आणि कालांतराने विशाल असा गंगौघ तयार होतो. स्वामी कार्यामध्ये असेच साधक येत गेले, समर्पित होत गेले, अनेक जीवनं इथे घडली. अशा या कार्याच्या पाऊलखुणा आज आपण काही साधकांबरोबर बघणार आहोत. स्वामीजी आणि त्यांच्या कार्याप्रती अत्यंत समर्पित असे हे साधक आहेत. या पाऊलखुणा आज आपण मुलाखतीच्या स्वरूपात बघणार आहोत आणि ही मुलाखत घेणार आहेत सद्भक्त श्री गजानन कुलकर्णी, म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके गजानन दादा. आता मी या कार्यक्रमाची सूत्र गजानन दादांकडे सुपूर्द करतो.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आता जसं अभिजितने सांगितलं तसं या कार्याची सुरुवात जी आहे ती सुरुवात होऊन 58 वर्ष झाली, आपला 59वा वर्धापन दिवस. एखादं कार्य 50-60 वर्ष चालू राहणं ही असामान्य गोष्ट आहे. आणि त्यातनं एखादं पारमार्थिक काम की ज्याच्यामध्ये कोणतीही पैशाची अपेक्षा नाही, ज्याच्यामध्ये कोणतीही मानाची अपेक्षा नाही, ज्याच्यामध्ये कसलीच अपेक्षा नाही, असं काम 60 वर्ष चालू राहणं ही एक दैवी कृपाच म्हणायला लागेल. या कार्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात मात्र झाली ती एका श्रोत्यापासून झाली, हेही एक विलक्षणच या कार्याचं म्हणायला लागेल. स्वामीजी बोलणारे आणि सरलातही ऐकणाऱ्या अशा दोन व्यक्तींपासून या कार्याची सुरुवात झाली. एकमेव वक्ता आणि एकमेव श्रोता, जगातल्या कदाचित एकमेव आश्चर्य देखील असेल. या कार्याची जी वैशिष्ट्य जी सांगितली अभिजितनी त्यातलं पहिलं वैशिष्ट्य जे होतं ते म्हणजे प्रसिद्धी पारंभ होता. गावोगाव प्रवचन करणं, मोठ्या समुदायासमोर प्रवचन करणं, शनिवारवाड्यावर प्रवचन करणं हे कदाचित सोपं असेल. परंतु स्वामीजींनी जे कार्य सुरुवात केले त्याची सुरुवात एका श्रोत्यापासून केली आणि एक एक श्रोता जमवत जमवत स्वामींनी त्याच्यावरती कष्ट घेतले त्या श्रोत्याचं जीवन बदलण्यासाठी, त्या श्रोत्याला त्याचा आनंद मिळवून देण्यासाठी, त्याला साधनेची गोडी काय असते हे दाखवून देण्यासाठी. स्वामींचं जे कार्य होतं ते शुद्ध आत्मज्ञान आणि त्या आत्मज्ञानासाठी जी साधना आवश्यक आहे त्या साधनेच्या पायावरती उभं राहिलेलं कार्य होतं. हे एक दैवी कार्य होतं. त्याचं ध्येय होतं साधक घडवणं, मनुष्य घडवणं. सगळ्यात अवघड जर गोष्ट कोणती समजली जात असेल तर मनुष्य घडवणं, मनुष्याचा स्वभाव बदलणं, त्याचं मन बदलणं. स्वामींनी हेच कार्य हातात घेतलं की जे अतिशय अवघड होतं. आणि नुसतं कार्य हातात घेतलं नाही तर स्वामींचं कार्याचं यश आज आपल्या सगळ्यांच्या रूपाने दिसतोय. आपण आपला स्वभाव बदललेला आहे, काही बदलला असेल, काही जणांचा थोडा बदलला, काही जणांचा खूप बदलला, काही जणांच्या जीवनातला आनंद गेला होता तो परत आला, काहींच्या जीवनात आनंद होता तो द्विगुणित झाला. या कार्याचं यश जे आहे हे यश जसं अभिजित म्हणला तसं संख्यात्मक नसून हे गुणात्मक यश आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या रूपानं हे यश स्वामीजी आज बघतायत. या कार्याचा जो पाया होता तो श्रवणाने झाला. समर्थ म्हणतात की श्रवण केलं नाही आणि परमार्थ कळला हे कसं आहे. ते म्हणतात की जर का जेवला नाही आणि पोट भरलं हे जितकं खरं, तेवढं श्रवण केलं नाही आणि परमार्थ कळला हे खरं. श्रवणाशिवाय परमार्थ होऊ शकत नाही. किंबहुना परमार्थाची सुरुवातच श्रवणाने होती आणि स्वामींनी बरोबर यांनीच आपल्या कार्याची सुरुवात केली. ज्ञानेश्वरी, दासबोध असे जे शुद्ध ज्ञान सांगणारे, शुद्ध आत्मज्ञान सांगणारे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांपासून या कार्याची सुरुवात झाली. स्वामीचं जे कार्य आहे कार्याचे चार भाग हे करता येतील, ढोबळ मनाने करता येतील असे भाग करणं शक्य नाही. स्वामींच्या कार्याची सुरुवात झाली 1958 साली. 1958 ते 1974 की ज्याच्यामध्ये स्वामीजींचं सद्गुरू भेटी पूर्व साधना त्यांची तयारी आणि सद्गुरू भेट, सद्गुरू भेटल्यानंतर त्यांनी जे त्यांना पूर्णत्वाचा जो आशीर्वाद दिला आणि त्यांनी जे त्यांचं जे सर्टिफिकेशनच दिलं जणू काय, आणि त्यानंतर संप्रदायाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली, हा 1958 ते 1974 हा एक भाग. 1974 ते 1991 हा दुसरा भाग की ज्यामध्ये स्वामीजींचं कार्य, स्वामी माधवनाथांचं कार्य हे तसं म्हणलं तर कळसाला पोचलेलं होतं. आपल्यापैकी खूप साधक या काळामध्ये स्वामींच्याकडे येत होते. स्वामींचा जो विलक्षण उत्साह जो होता, त्यांची जी जिजीवशी वृत्ती जी होती आणि साधकांवरती अमाप कष्ट घेण्याची त्यांची जी तयारी होती, त्यांची जी करुणा होती, त्या करुणेचं दर्शन अनेक साधकांनी या काळात अगदी जवळनं घेतलं. तिसरा टप्पा जो होता तो 1991 ते 1996 ज्यामध्ये या कार्याचा कळस झाला असं म्हणता येईल. या काळामध्ये स्वामींची प्रकृती ही पॅरालिसिसमुळं ही तशी आजू झालेली होती. पण गंमत अशी होती की स्वामीजी पॅरालिसिसने आजारी आहेत, स्वामीजी आजारी आहेत का आपण आजारी आहोत हा प्रश्न बऱ्याच जणांना बऱ्याच वेळेला पडत असे. हा जो काळ होता हा स्वामींचा लीलाचरित्रातला शेवटचा काळ. आणि त्यानंतर 1996 ते 1998 हा जो चौथा टप्पा आहे हा चौथा टप्पा आपण स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने बघतोय. खरं म्हणलं तर एक नाटक असावं. नाटकात पहिला भाग असतो, दुसरा असतो, तिसरा असतो. पहिला भाग झाल्यानंतर जेव्हा दुसरा चालू होतो तेव्हा ते नाटक तेच चालू असतं, आपल्याला कळतं इथं काही वेगळं झालेलं नाहीये. पहिला भाग संपला, दुसरा चालू झालाय. जणू काय स्वामी माधवनाथांच्या निर्याणानंतर स्वामी मकरंदनाथांचं कार्य जणू ते नाटक तसंच पुढे चालू राहावं. नाटक खरं हा चांगला शब्द नाही पण बालगंधर्व रंगमंदिर राहत आहोत, लोकांना राग येऊ शकेल म्हणून आपण नाटक शब्द वापरला. असे चार टप्पे स्वामींच्या कार्याचे आपण आज जी मुलाखत घेणार आहोत या चार टप्प्यामधल्या बहुतेक टप्प्यातल्या साथीदारांची, साक्षीदारांची अशी मुलाखत आपण घेणार आहोत. आपण याची सुरुवात जी करणार आहोत ती कांचनपासून करणार आहोत. सद्भक्त कांचन शेठ जे आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मग याच्यातलं कोणी आपल्याला माहिती नसलेलं असं नसणार आहे. कांचनचा मृदू, नम्र, मितभाषी असा स्वभाव आणि परमार्थाच्या बद्दल अतिशय प्रेम किंबहुना परमार्थात रंगलेली असं म्हणता येईल असं एक जे व्यक्तिमत्व आहे ते आपल्याला नेहमीच प्रेरणादायी ठरतं. दुसरे जे आहेत त्यांच्या शेजारी बसलेले ते सद्भक्त आरके शेठ. आरके शेठ जे आहेत, आरके शेठ स्वामींच्याकडे 1992 साली आले आणि 1992 ते 1996 स्वामींना त्यांनी अगदी जवळून बघितलं. त्यांचं खरं नाव आहे किसनराव रांगणे, म्हणजे आरके शेठ खोटं नाही हा. पण किसनराव जे आहेत अत्यंत बहुश्रुत बहुआयामी, ज्यांचा लोकसंग्रह प्रचंड आहे म्हणजे आपल्याला कल्पना देखील नाहीये असा लोकसंग्रह त्यांचा आहे असं हे व्यक्तिमत्व. त्यांच्या शेजारी बसले ते अभयकुमार, अभयकुमार दाहोत्रे. ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत ज्याची आपल्याला सगळ्यांना भीती वाटते, पण आता भेटचं खरंच काही कारण नाही. हे जे अभयकुमार आहेत त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते वयाच्या 20व्या वर्षी चार्टर्ड अकाउंटंट झाले, बीकॉम आणि सीए बरोबर झाले. आणि ते इतक्या लवकर सीए झाले, मलाही प्रश्न पडतो की असं का झालं की त्यांना सीएची पदवी मिळण्यासाठी थांबायला लागलं. त्याचं कारण त्या लहान वयामध्ये सीएची पदवी देता येत नाही असा नियम एक आहे. असे शेवटचे आपले साधक की ज्यांनी स्वामी मकरंदनाथांचं कार्य अगदी जवळनं बघितलं, ते 98 साली स्वामींच्याकडे आले, असे सद्भक्त किसनराव रांगणे. आपण आता या मुलाखतीची सुरुवात, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी बोलणार आहे का मुलाखत आहे, पण आपण जी सुरुवात आहे ती सुरुवात आपण कांचनपासून करूया. कांचन, तू अगदी तरुण वयात स्वामीजींच्याकडे आलीस, तर स्वामींची तुझी पहिली भेट जी झाली ही कशी काय झाली?
'1977 झाली मी प्रथम स्वामीजींकडे आले. असं झालं की कॉलेजमध्ये होते मी MES ला आणि ऑफ लेक्चर्स होती आम्हाला, म्हणून माझ्या दोघी मैत्रिणी त्यात आपली सुषमा भोवाळकर होती,
म्हणजे नाना भोवाळकरांच्या पत्नी,
आणि आशा कुलकर्णी म्हणून एक मैत्रीण होती. ती मुंबईला गेल्यानंतर तिचा कॉन्टॅक्ट नाही राहिला. तर असं तिघी आम्ही ऑफ लेक्चर्स होती म्हणून प्रभात रोडच्या गल्लीमध्ये असं कोवळं उगून होतं, खूप थंडी होती म्हणून असं फिरत होतं तिथे. तर त्यांचं जरा चाललं होतं की काय करूया, जाऊया का, म्हटलं असं काय कुठे जायचंय. तर त्या म्हणाल्या की बाळासाहेब वाकडे ज्ञानेश्वरीचे प्रवचन करायत, त्यांचं कापडाचं दुकान आहे.
त्यांना त्यावेळेला बाळासाहेब
स्वामीजींना तर तिथे जाता येतं कापडाच्या, तिथे हे दर्शन आणि त्यांचं काही आपल्याला श्रवण करता येतं. तर तू येतेस का? तर म्हणजे आता असं वाटतं की तो खरंच अतिशय भाग्याचा क्षण माझ्या जीवनात आला आणि मी त्यांना म्हटलं की हो मी येते. आणि मग आम्ही तिघी 10:30 सुमारास दुकानात गेलो. स्वामीजी खुर्चीत बसले होते काउंटरच्या आत, त्यांना बसण्यासाठी एक खुर्ची होती हाताची, तिथे असे अगदी निवांत बसले होते. या म्हणाले, मग तिथे एक गादी होती, तिथे आम्ही तिघी बसलो. तर या दोघींनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली की काही परमार्थी यांच्या घरात सगळं परमार्थिक वातावरण आहे, असं तसं गीता ज्ञानेश्वरीची पारायण भागवत शब्दा वगैरे बरं सांगितलं. आणि स्वामी असे त्या खुर्चीवर असा हात ठेवून अगदी एकत्राने त्यांनी माझ्याकडे बघत होते. तर मी मान खाली घातली.
स्वामीचं ते वैशिष्ट्य होतं नाही, फार
म्हणजे
आपल्याशी जणू काही एकरूपून ते ऐकायचं असेल.
आणि मग त्यांचं झाल्यावर मग मला म्हणाली कुठे राहते, घरची सगळी चौकशी केली. आणि एकीकडे त्यांनी डाव्या हाताला त्यांच्या इथे रॅक होती दुकानामध्ये, पडदा होता, तर तो पडदा बाजूला सारून बरेच ग्रंथ ओळींनी असे लावलेले होते. त्यातला एक छोटा ग्रंथ काढला, माझ्या हातात दिला आणि म्हणाले की वाच उघडून. तर त्याच्यामध्ये तो स्वरूप पत्र मंजुषा स्वामी स्वरूपानंदांचा ग्रंथ, तर त्यातलं 19 क्रमांकाचं पत्र आलं. तर मी त्यातला भाग एक थोडासा भाग वाचून दाखवते. सांडोनिय विभक्तपण आप आपणासी ओळखून, शिवयजीचे शिवजी होऊन वचन प्रमाण संतांचे, हे संतवचनी विश्वासोन अखंड करावे भगवत भजन, भगवत भजने आनंद घन परम समाधान पावावे, पावावया परम शांती भावे घडावी अभेद भक्ती, स्वामी म्हणे राहो जित्ती श्री गुरु मूर्ती निरंतर. वाचन पूर्ण झाल्यावरती काही क्षण असे अगदी शांत होते आणि मग म्हणाले की हे बघ, सगळ्या परमार्थाचं सार शिव होऊन शिवाला बसण्यामध्ये आहे, शिव भूतवा शिवम यजे, काय समजलीस असं. आणि मग या म्हणाले, मग आम्हाला तिघींनाही प्रसाद दिला तर प्रसाद देताना त्यांनी मी नमस्कार केल्यावर डोक्यावरून हात फिरवला, इतक्या मायेने त्या स्पर्शामध्ये वत्सलता भरून होती, आश्वासकता भरून होती, अगदी वर्णनातीत आहे ते। तर असं एक मनात आलं गजानन की आपण ज्या कोवळ्या उन्हामध्ये फिरत होतो त्याच्यापेक्षा कितीतरी कोवळी ऊब आता आपल्याला लाभली। आणि मला आपल्या सगळ्यांना सांगायला खूप आनंद वाटतो की आज देखील तीच ऊब इथे मिळते, फक्त आपण यायला हवं।
अगदी स्वामी,
अजून एक गजानन मी सांगेन तुला की नंतर मग स्वामीजी दारात आले आम्ही बाहेर पडल्यावर आणि दारात उभं राहून त्यांनी परत आशीर्वादाचे असे हात केले। तर स्वामी मकरंदनाथांनी जे स्वामीजींचं वर्णन केलंय ते शब्द सांगून मी थांबते। रूप साजिरे नितांत सुंदर, प्रेम शब्दे भाषण मधुतर, आशीर्वच दे दृष्टी सुधाकर, वर्षावात नहावे गुरुसी भजावे, रजकण होऊन जावे, अक्षरशः असा अनुभव त्यावेळी घेतला।
स्वामींचं प्रेम हे फार विलक्षण असं होतं। आपण आपल्याकडे एखादी मोठी व्यक्ती असेल तर तिला दारात सोडायला जातो, आपण काय होतो त्यावेळेला, कांचन तर त्यावेळेला शिकत होती। आपण कोण असे मोठे होतो की त्यांनी आपल्याला दारात पर्यंत सोडायला यावं, पण त्यांचं प्रेमच विलक्षण होतं। मला आठवतं एकदा एका सत्संगामध्ये स्वामींनी विचारलं की स्वामींच्याकडे तुम्ही येत होता, तुम्हाला स्वामींनी काय दिलं असं जर कोणी विचारलं तर काय सांगाल। थोडा वेळ ते थांबले आणि म्हणले की स्वामींनी तुम्हाला प्रेम दिलं, स्वामींनी ज्ञान दिलं, भक्ती दिली। ते म्हणले त्यापेक्षाही स्वामींनी जर काय दिलं असेल तर स्वामींनी प्रेम दिलं। असा हा फारच अविस्मरणीय असा प्रसंग झाला आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात हाच थोड्याफार फरकाने निश्चित आला असणार आहे। दुसरा प्रश्न जो आहे आपण आरकेंना विचारूया। आरके, तुम्ही 1992 साली स्वामींच्याकडे आलात आणि त्यापूर्वी तुमची वारकरी संप्रदायात फार मोठी उठबस होती, म्हणजे तुम्ही अतिशय जवळ अनेक संतांना साधू पुरुषांना बघितलं होतं, त्यांची प्रवचन कीर्तन रोज नित्यनेमाने ऐकत होतात, ती घडवून आणत होतात, त्यांच्या कामामध्ये आपला फार मोठा सहभाग असा होता। तर आपण स्वामींच्या चरणी आलात आणि स्वतःला तुम्ही झोकून दिलं त्याच्यामध्ये, जणू का स्वतःला विसरला, हे कसं काय घडलं?
श्रीराम, संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालं त्यांचा। खरोखर परमार्थाचे संस्कार अत्यंत लहान वयातच घरातनंच आई वडिलांकडनंच माझ्यावरती झाले, त्यामुळं अनेक तीर्थयात्रा, साधू संतांचा सहवास, श्रवण भक्ती, अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते यांचा परिचय, मग आपोआपच त्यांच्या संगतीमध्ये त्यांना हवं ते सेवा माझ्याकडनं घडत गेली। आणि नंतर पुढे आपणाशी जे जे ठावे इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण, आपल्यालाही गोडी लागलेली, लोकांनाही भक्तिमार्गाची आवड निर्माण व्हावी, या हेतून बागाबागामध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन विशेषतः बणेश्वर शिवमंडळ या ठिकाणी 30 वर्षापासून चालू असलेला सप्ताह, पण हे सर्व करत असताना त्या ठिकाणी शारीरिक, मानसिक, आर्थिकही त्रास व्हायचाच, कारण वेळेचं बंधन नाही। आणि आज समाजामध्ये चाललेला परमार्थ जर आपण पाहिला, त्याचा अवडंबर आपण पाहतो, तो वेगळ्या पद्धतीनं चाललेला आहे। मी मोठा का तू मोठा ही स्पर्धा चाललेली आहे। आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझं येणं जे झालं ते माझं भाग्य, सद्भक्त बेडेकर काकांनी भेटीमध्ये मला स्वामी माधवनाथ बोध प्रसार मंडळाचा पत्ता दिला। पहिलाच दिवस मला आठवतोय अध्यात्म मंगलधाम या ठिकाणी माझं येणं झालं, ती भव्य वास्तू, बाहेर उभारलेला स्वामी विवेकानंदांचा पुतळा, रांगोळ्या घातलेल्या, आणि आत हॉलमध्ये गेल्यानंतर विठोबाचा प्राणसखा दानोबा माझा, जे माझं आवडीचं दैवत, ते श्वासनावरती विराजमान झालेले आहे।
तुम्हाला जाऊन ओळखच पटले नाही त्याला?
सर्व भिंतीवरती सर्व संतांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत, मंद प्रकाशामध्ये साधक ध्यानाला बसलेले आहेत। थोड्या वेळानं स्वामींचं आगमन झालं, डोळे उघडून पाहतो तर व्यासपीठावरती स्वाशवदन प्रसन्न दर्शन, अतिशय तेजपुंज, हेच ते स्वामी माधवनाथजी का, मनाला पटलं भावलं, त्याच दिवशी त्यांचं समर्थांच्या दासबोधावरती ओळीवरती प्रवचन झालं. स्वानंद आत्मा स्वानंद घन, सोहमात्मा स्वानंद घन, अजन्मात तोची जाण, हे साधूचे वचन सदृढ धरावे. खरोखर पहिल्याच दिवशी स्वामीजींनी मला आपलंसं केलं. दर्शन घेताना पाठीवरनं अतिशय प्रेमळपणानं त्यांनी हात फिरवला, असा स्पर्श असा आशीर्वाद कुठेही अनुभवलेला नव्हता. त्या परिस्पर्शानं जाताना सांगितलं येत जा, त्यामुळं वेळ मिळत तसं केंद्रात येत राहिलो. केंद्रात अनेक साधकांची मैत्री झाली, केंद्रातली शिस्त, वेळेचा काटेकोरपणा, अतिशय प्रेमानं एकमेकाशी वागणारं साधक विश्व, स्वामीजींचा शुद्ध परमार्थाचा बोध, अजून काय होत, मनाला ते सर्व भावलं. स्वामीजींचं वाचलं होतं सद्गुरू कसे असावेत, क्षोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू, ते तिथं पाहायला मिळालं. साधकांच्या अडीअडचणीला मदत करणारे स्वामीजी अनुभवले. असे स्वामीजी, असं केंद्र मिळाल्यानंतर जीवनामध्ये काय हवं होतं, जीवा सुख थोर झाले, माझे माहेर भेटले, आणि आपण सर्व मंडळी अशा प्रकारचा अनुभव आजही स्वामी मकरंदांच्या सहवासामध्ये घेतच आहोत हे स्पष्ट आहे. आपण
अगदी 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 खरं म्हणला तुम्ही, अगदी खरं म्हणला तुम्ही. जो जाई एक वार तो विसरे घरदार, असं ज्याला म्हणता येईल तसं स्वामींच्याकडे गेला की जणू काही विसरायला होत असे. किती वेळ गेला कळत नसेल. आपला आनंद जो आहे तो परत घेऊन आपण घरी जात असतो आणि अजूनही जातो. आता याच्यानंतर जो प्रश्न विचारणार तो म्हणजे आपण अभयकुमारांना. अभयकुमार, तुमचा जो एकंदरीत बॅकग्राऊंड बघितली म्हणजे माझ्या विरुद्ध थोडी की बुद्धिमान ज्याला म्हणता येईल, सीए मध्ये तुम्ही अगदी लहान वयात झालात, तर तुमचा बुद्धीवरती खूप विश्वास होता असा तुम्ही म्हणला होता, किंवा स्वतःला तुम्ही त्यावेळेला बुद्धिवादी देखील म्हणत होता. अशी बुद्धिवादी व्यक्ती जी आहे, ही बुद्धिवादी व्यक्ती परमार्थामध्ये रंगणं हे तितकंसं सोपं काम नाही असं वाटत असे. स्वामींच्याकडे हे सहज होत असे. तुम्ही मकरंदनाथांच्याकडे, स्वामी मकरंदनाथांच्याकडे आलात आणि जणू काय ती बुद्धी जी आहे ती जणू बाजूला पडली, ती विरघळून गेली, ती बुद्धिभावात रमायला लागली, हे कसं काय झालं?
तू म्हणतो ते बरोबर आहे गजानन, की सुरुवातीला म्हणजे माझा पिंड हा बुद्धिनिष्ठच आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या तर्काच्या एका कसोटीवर घासून घेतल्याशिवाय ती गोष्ट मी मान्य करायचं नाही. आणि त्यातून लौकिकातलं हे जे यश आहे ते खूप लहानपणीच मिळाल्यामुळे मला त्या बुद्धीवरचा विश्वास आणखीन दृढ होत गेला. पण त्या बुद्धीची एक दुसरी बाजू अशी होती की मला प्रत्येक गोष्टीतला फोलपणा जाणवायचा, म्हणजे प्रत्येक यश मिळत गेलं की प्रश्न पडायचा की याच्या नंतर काय, म्हणजे जीवन म्हणजे केवळ फक्त हे एका पाठोपाठी एक यश घेणं म्हणजेच आहे की काय, असा प्रश्न पडायचा. आणि मग मी त्याचे उत्तर शोधण्याचा बुद्धीच्या अंगाने प्रयत्न करायचो.
तेवढा एकच मार्ग तुमच्याकडे,
तेवढा एकच मार्ग होता. तर लक्षात यायचं की त्या बुद्धीला देखील मर्यादा आहे, जी बुद्धी आपल्याला लौकिकातलं यश मिळवून देऊ शकते ती बुद्धी कुठेतरी जीवनाचं पूर्णत्वाने उलगडा करून दाखवायला असमर्थ आहे. कारण आमच्या घरी तसं धार्मिक आणि सुसंस्कृत असं वातावरण होतं, त्यामुळे अहंकाराकडे वळण्याच्या ऐवजी आणखीन ह्या गोष्टीचा शोध कसा घ्यायचा असाच एक कल होता. मग चार चौघांसारखंच मी ज्योतिषशास्त्राकडे वळलो की पुढं काय, याचं उत्तर जसं आपण ज्योतिषाकडे जाऊन विचारतो तसं ज्योतिषांकडे जायला लागलो. ते कमी की काय म्हणून मी स्वतः देखील ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्राच्या परीक्षा दिल्या, तिथेही मी विशेष नैपुण्याने पास झालो.
पण आपण सगळं विसरलात,
स्वामीजींच्याकडे आलो आणि ते त्यांच्या चरणी वाहून टाकलं. कारण ते लक्षात आलं की ते देह मनबुद्धीपर्यंतच आहे, आपल्याला त्याच्या पलीकडे तेव्हा लक्षात यायचं नाही. पण त्यावेळेला देखील त्याचा अभ्यास करताना एक मर्यादा लक्षात आली, ती म्हणजे काही गोष्टी या दैवाधीन असतात. म्हणून म्हटलं मग दैव कोणी जाणलेलं असतं तर संत सज्जनांनी जाणलेलं असतं. म्हणून मग पोथ्या नंतर काही धार्मिक ग्रंथ एका बाजूने वाचायला घेतले आणि शोध मोहीम चालू केली की आपल्या कुठल्या सत्पुरुषांकडे याचं आपल्याला काही उत्तर मिळतंय का. पण त्यांच्याकडे गेलो की थोडा काळ चांगलं वाटायचं, पण तिथं चालणारं कर्मकांड म्हणा किंवा नेमकी साधना कुणी सांगायचं नाही, नंतर शुद्ध परमार्थाचा देखील तिथं काही लवलेश नसायचा.
पण आपण स्वामीजीकडे कसे आलात?
स्वामीजींकडे आलो ते असं झालं की ह्या सगळ्या गोष्टीतनं मी जसा दूर गेलो तसा मग शोध चालूच होता आणि मी प्रथम गेलो परमपूजनीय क्षीरसागर महाराज जे नगरचे आहेत त्यांना आम्ही गुरुदेव म्हणायचो त्यांच्याकडे गेलो आणि मी त्यांच्या बोलण्याच्या प्रेमात पडलो कारण त्यांच्याकडे मला पहिल्यांदा लक्षात आलं की ही तळमळ जी आहे किंवा ही अस्वस्थता आहे ही सद्गुरु मिळाल्याशिवाय थांबणार नाही.
बरोबर.
पण त्यांचा तो अखेरचा काळ चालू असलेला असल्यामुळे आणि मी लांबही होतो पुण्यात ते नगरला असल्यामुळे मला त्यांचा तसा सहवास मिळणं शक्य नव्हतं. म्हणून मीच एकदा मनोमन अशी प्रार्थना केली की गुरुदेव आपण मला पुण्यामध्ये प्रत्यक्ष मार्गदर्शन नाही का करू शकणार. आणि गजानन गंमत अशी की मी परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांकडे काही दिवसातच येऊन पोहोचलो.
तुमचा तो पहिला जो स्वामीजींचा जी ओळख ज्याला म्हणतील ती फार गमतीशीर.
हा ती खूप गमतीशीर अशी झाली. म्हणजे मला जेव्हा रेफरन्स मिळाला स्वामीजींचा तेव्हा मी त्यांचा फोन नंबर काढला. तो माया अपार्टमेंटचा होता म्हणून मी फोन केला. तर एका भगिनींनी फोन उचलला आणि त्यांनी विचारपूस केल्यावर माझं काम लक्षात आल्यावर म्हटले ठीक आहे देते मी त्यांना. आणि ती म्हणाली की अरे मकरंद तुझा फोन आहे. आणि मी त्या ठिकाणी ना
ही 98 सालची
गोष्ट आहे.
स्वामींचा जो साधेपणा जो होता तो त्यावेळेही तसाच.
म्हणजे मला खूप त्यांचा सहजपणा आवडून गेला कारण का यापूर्वी कुठल्याही महाराजांकडे स्वामीजींकडे जायचं असेल ते एक त्यांच्या बहुतेक कडं असतं आणि ते अभेद्य असतं. म्हणजे चक्रव्यूह तोडण्या इतकं ते अवघड असतं नवीन व्यक्तीला. पण स्वामीजी मला सहज फोनवर भेटले. त्यांनी माझी विचारपूस केली आणि त्यांचं बोलणं मला इतकं आश्वासक आणि हृदयाला भिडणारं असं वाटलं की मी न पाहताही मला वाटलं की आपण एका योग्य व्यक्तीच्या कडे आलो असावं. आणि मग त्यांनी मला सांगितलं की माया अपार्टमेंटला सकाळी ध्यान असतं 7 ते 8 आणि 8 ते 8:30 त्यावेळेला 1/2 ते 1/4 तासच असायचं. तर प्रवचन असतं तुम्ही त्याला या. मी त्या दिवशी गजानन खरं सांगतो इतका उल्लसित झालो की कसं तरी मी ती रात्र काढली. झोपू शकलो नाही. आणि असेच डिसेंबर 1997 थंडीचे दिवस होते. बहुतेक थंडीचा आणि स्वामीजींकडे येण्याचा काहीतरी संबंध दिसतोय
तुमच्या तिघांमध्ये तर दिसतोय.
तर मी सकाळी लवकर उठलो आणि पहिला नंबर लागावा म्हणून 6 ते 6:15 दरम्यानच माया अपार्टमेंटला आलो. तर कुणीच नव्हतं पण त्या वास्तूमध्ये मी शिरलो आणि मला जाणवलं ते म्हणजे तिथं असलेलं पावित्र्य प्रसन्नता आणि शांत वातावरण. आणि आज लक्षात येतं की त्याला आपण काय म्हणू शकतो तर स्वामीजींचं चैतन्य मोठ्या स्वामीजींचं चैतन्य तिथं मला जाणवलं. आणि मी मंत्रमुग्ध होऊन बसलो. कुणी नव्हतं. बेडेकर काका आले. त्यांनी विचारपूस केली. त्यांना म्हटलं आता मी करू काय. तर ते म्हटलं आता काय करणार ना तुम्ही फारच लवकर आले तर डोळे मिटून बसा म्हटले. मग इतर साधकांकडे मी बघितलं नंतर येणार आणि मग मी डोळे मिटून
बसले. डोळे मिटलेले होते. तुम्ही मिटले.
आणि तुला एक वैशिष्ट्य सांगतो की आयुष्यात प्रथम झोपे व्यतिरिक्त मी 1 ते 1.25 तास डोळे मिटून बसू शकलो शांतपणे. आणि ज्यावेळेला डोळे उघडले त्यावेळेला समोर परमहंस रूप असलेले स्वामीजी मला दिसले. अत्यंत साधी वेशभूषा एखाद्या तेजस्वी म्हणजे एखाद्या फुलाप्रमाणे टवटवी असा चेहरा. आणि विशेष म्हणजे ना त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही असा एक साधनेचा अहंकार किंवा कठोरपणा दिसला नाही. कारण याच्यापूर्वी जायचं तर एक मी जगाचं भलं करतोय असा एक भाव सत्पुरुषांच्या चेहऱ्यावर असतो. तर तसा नव्हता. आणि स्वामीजी उलट आहे ना प्रत्येकाला स्वामीजी स्वामीजी हरी हरी असं म्हणत नमस्कार करत होते. तर मी पूर्णपणे त्यांच्या याच्यामध्ये वाहून गेला. आणि तू जसं म्हटलास की बुद्धिनिष्ठ बुद्धिनिष्ठ तर त्या दिवशी ज्या बुद्धीवर माझं खूप प्रेम होतं ते त्यांच्या प्रेमात विरघळून गेली आणि त्या दिवशी मी स्वामीनिष्ठ झालो असं मी म्हणेन.
अगदी खरं आहे. कांचन तुला आता पुढचं एक विचारतो असं की तुम्ही स्वामींच्या चरणी खरं शरणागत झाला. शरणागत होणं हे तसं अवघड काम आहे. म्हणजे आपल्या जीवनाचा ताबा दुसऱ्या व्यक्तीच्या हातात देणं ही काही सामान्य गोष्ट नाही. अतिशय असामान्य अशी ही गोष्ट आहे. आपली मुलं सुद्धा बघतात तर आपली मुलं आपल्याला शरणागत वगैरे काही नसतात. आपण शरणागत असतो. तर तू स्वामींच्या हातात तुझ्या जीवनाचा ताबा दिला. तूच नाही तर अनेकांनी दिला. तर स्वामींच्या ठिकाणी असं तुला काय आढळलं की ज्यामुळे तुला असं वाटलं की नाही आपलं जीवन ह्यांच्या हातात सुरक्षित आहे.
पहिलं म्हणजे गजानन असं सांगा असं वाटतं की स्वामीजींच्या ठिकाणी शरणागतीचा अभ्यास चालू आहे. आणि असं झालं की स्वामीजी दुकानात म्हणाले येत जा. तर सुरुवातीला असं वाटायचं की त्यांचं दुकान आहे आणि आपण असं सारखं कसं जायचं असं वाटायचं खूप जावं. तर मग कधी गेलं ना असं खूप दिवसांनी मी माझी बहीण सुमित्रा असं आम्ही जायचो तर ते म्हणायचे की या भगिनी जुम्मा टू जुम्मा येतात आणि
आवडता
शब्द होता तर आणि मग नमस्कार करताना म्हणाले की अगं असं खूप खूप दिवसांनी नाही यायचं तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा इथे येत जा. मग हळूहळू दुकानात जायला लागलो ज्ञानेश्वरी प्रवचनालाही जायला लागलो आणि जसं जात जायला लागलो तसं गजानन एक मला खूप जाणवलं की लहानपणापासून जे आई मला आम्हाला भावंडांना आळंदीला घेऊन जायची आणि तिथे आम्ही काही वेळेला मुक्काम करायचो 4 दिवस वगैरे असं तर रात्रीच्या वेळी मी जिथून ज्ञानोबा समाधीच्या पायऱ्या उतरले त्या ठिकाणी पूर्वी असं बसता येत असं एकांतात आता ती जागा पूर्ण बंदिस्त केली आहे तर तिथे जाऊन मला कळायचं नाही की आपल्याला इथली अशी ओढका वाटते आणि खूप डोळ्यातनं पाणी यायचं तर असं खूप वेळा झालेलं होतं तर हळूहळू माझ्या असं लक्षात यायला लागलं की आता आपल्याला असं होत नाही आपली ही जी व्याकुळता आहे ती सगळी स्वामीजींच्या ठिकाणी शमून गेली आहे तर ज्ञानोबांनीच स्वामीजींकडे आपल्याला सुपूर्त केलंय.
खरं सांगू का मला असं खूप ठिकाणी असं ऐकलं मी आणि मलाही असं मनापासून वाटतं की म्हणजे जणू काही भगवंतच ज्ञानोबांच्या रूपाने जसे आले ज्ञानेश्वरी सांगायला तसं स्वामीजी देखील ज्ञानोबांच्या रूपाने आपल्याला स्वामींच्या रूपाने ज्ञानोबात जणू काही ज्ञानेश्वरी सांगायला आले नाही तर ज्ञानेश्वरी कळली नसती. मी माझ्या मित्राला परवा आणलं होतं त्यांनी स्वामीजींनाच विचारलं की ज्ञानेश्वरी संस्कृत आहे का मराठी आहे म्हणजे असाच प्रश्न आपल्यालाही पडला असता
शक्य तर आणि मग कसं झालं बीकॉमचा रिझल्ट लागला आणि एक अतिशय म्हणजे त्यांनी कसा मार्ग आखून दिला पुढे तर सुषमा बरोबर त्यांनी निरोप पाठवला की तुम्ही दोघेही या दुकानामध्ये सोमवार असला तरी मी दुकान उघडं ठेवणार आहे तर रिझल्ट घेऊन गेलो. रिझल्ट काय म्हणजे उजेडच होता सगळा तर जे अगदी जेमतेम पास झाले होते आता म्हणजे अभय कुमारांच्या समोर तर आम्ही दाखवला असं खूप संकोच येऊन स्वामी म्हटलं की अगं काही नाही आपण बीकॉम पास झालोय खूप झालं म्हटले आणि मग पेढा गजानन त्यांनी पेढ्याचा बॉक्स आणला होता आणि मग आमचे रिझल्ट घेतले कौतुकाने दिले आमच्याकडे आणि आम्हाला दोघींनाही पेढा खाऊ घातला आणि मग म्हणाले की आता काय करणार आहे तर मी म्हटलं घरचे म्हणतात एमकॉम कर म्हणून म्हटलं तू काय ठरवलं आहेस तर म्हटलं असं काही ठरवलं नाहीये तर तेव्हा ते जे म्हणाले की हे बघ त्यावेळी आणि नोकऱ्या मिळत असत आता बीकॉम आपण पास झालं पुरे आता नोकरी करायची आपल्या पायावर उभं राहायचं आणि तडक परमार्थाला लागायचं आता आपल्याला इकडे तिकडे करायला वेळ नाहीये असं म्हणाले आणि मग अनुग्रह झाला आणि त्या वाटेने ते अक्षरशः म्हणजे जीवातळी अंतरी तू आपुला जीव ज्ञानोबांची जी ओवी आहे तशा पद्धतीने ते सांभाळत राहिले आणि हे खरं माझं एकटीचं नाही आपल्या सगळ्यांचा हा अनुभव आहे. आणखीन एक अगदी छोटा प्रसंग आहे की साधनेमध्ये सुद्धा ते किती काटेकोरपणे त्यांचं लक्ष होतं. एक 6-8 महिने झाले आणि असं आधीच खूप छान ध्यान व्हायचं उत्साहाने आणि असं मस्त वाटायचं एकदम तर एक 2-3 दिवस झाले खूप विचार तर म्हटलं हे काही बरोबर नाही आपण स्वामीजींना हे नाही आवडणार तर मी दुकानात गेले आणि मग संध्याकाळची वेळ होती त्यांना म्हटलं स्वामीजी बाळासाहेब त्यावेळी आम्ही बाळासाहेबच म्हणायचो तर माझा 2-3 दिवस झाले ध्यान नाही लागत आहे तर त्यांना असं ना थोडं बरं वाटलं बरं का सर त्यांना असं वाटलं की तळमळ जी होती तर आणि मग मला म्हणाले की अगं तू काळजी काय करतेयस मी आहे ना म्हटले की हे बघ मी भूतासारखा तुमच्या सगळ्यांच्या मानगुटीवर बसलोय तुमच्याकडून साधना करून गेली ना कोणाला सोडणार नाही म्हटले आणि खरंच त्यांनी असा सगळा मार्ग तेच चालवून घेतात असं मला वाटतं.
स्वामीजी फार विलक्षण म्हणजे जसं ते 3 वैद्यांचं उदाहरण सांगतात तसं स्वामीजी तर तिसऱ्या प्रकारचा वैद्य की त्या रोग्याच्या मानगुटीवर बसून
त्याच्या
औषध घालून त्याला बरं होत नाही तोपर्यंत ते त्याच्या बरोबर असत तसं स्वामींचं
एकच नाही या संदर्भात ते एकदा बोलताना असं मला म्हणाले होते की लक्षात ठेवा तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी तुमच्या बरोबर राहून तुमचा सांभाळ करणार आहे तुमच्याकडनं साधना करून घेणार.
अगदी खरं आहे अगदी खरं तर असे जे भावपूर्ण प्रसंग आहेत ते थांबूच नाहीत असं वाटतं खरं. पण आता आरक्यांना आपण पुढचं विचारूया की आरके, तुम्ही ज्या त्या वारकरी संप्रदायातनं जेव्हा इकडे आलात त्याला स्वामींचा एक विशेष जो गुण होता किंवा विशेष गोष्ट जी होती ती म्हणजे सांप्रदायिक अभिनिवेश ज्याला म्हणता येईल. मी म्हणतो तेच खरं, आमचा संप्रदायच मोठा, इतर संप्रदाय सांगतात ते गौण आहेत वगैरे 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 अशा ज्या गोष्टी आहेत त्या स्वामींच्याकडे कधीच कोणीच बघितल्या नाहीत. किंबहुना स्वामींनी सगळ्या संप्रदायातल्या ज्या उत्कृष्ट गोष्टी आहेत ते म्हणजे व्हावे ब्रह्मांडाहून जाड असं म्हणता येईल, घालून आकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहून जाड, तसं स्वामींनी सगळ्या सुंदर गोष्टी जणू काही या संप्रदायात आणल्या होत्या. तर स्वामींचं ही जे सर्वसमावेशक अशी जी एक वृत्ती जी होती त्याची चुणूक तुम्हाला कधी मिळाली?
जी जी गजानन नारायण, अतिशय मार्मिक असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे.
तुमच्यासाठी खरंच मार्मिक आहे.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असं ज्या महापुरुषांचं सर्व लीलाचरित्र आपल्या समोर घडलं आपल्या सर्वांना ज्ञात आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या अवतीभोवती असणारं साधक विश्व त्याच्यामध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती, परंतु कधी न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई, हा आपला हा परखा हा जवळचा हा ज्ञानी हा अज्ञानी असा कधीही भेदभाव त्यांनी केलेला नाहीये. कारण वयाच्या 10व्या वर्षी गीता हातामध्ये आली, अखंड जीवनभर ज्ञानेश्वरी अभ्यासली आणि ती ज्ञानेश्वरी जगले. आणि अशा महापुरुषांच्या जीवनामध्ये हयात असताना आपल्या केंद्रामध्ये त्यांनी अनेक संत महंत विद्वान ज्ञानी महाराज लोकांना पाचारण केलं, त्यांचा सन्मान केला, त्यांचा सत्संग घडविला. त्यामध्ये स्वानंद सुखनिवासी दुंडा महाराज देगलूकर असतील, स्वानंद सुखनिवासी अनंतरावजी आठवले,
बेलसरे
महाराज,
एवढ्याच नाही तर शिवकुमार मुनीजी,
अनेक महापुरुषांना त्या शिवमुनी जैन समाजाचे आपण पाहिले नाही सर्व त्या गोष्टी. ज्या वेळेला ते उपनिषद वेदांत गीता ज्ञानेश्वरी दासबोध एकनाथी भागवत इत्यादी अद्वैत ग्रंथावरती निरूपण करायचे, निरूपणामध्ये अलीकडच्या काळातील संतांचे दाखले सुद्धा ते आपल्याला द्यायचे. रामकृष्ण प्रमोद, स्वामी विवेकानंदजी, गोंदलेकर महाराज, श्रीधर स्वामी महाराज, अनेक महाराजांचे समर्थ संप्रदाय असेल सर्वांचे दाखले त्या ठिकाणी ते द्यायचे. याच्यावरून सर्वांविषयी ईश्वरभाव भूतदया त्यांच्या अंतकरणामध्ये रुजलेली होती. ते सगळीकडे एक ईश्वर तत्वच पाहत होते. त्यामुळे कुणाविषयी भेदभाव करणं किंवा आमचा एक नातं संप्रदाय त्याची प्रधान साधना ध्यान आहे ज्ञानेश्वरीमध्ये
ध्यानावर मला आठवलं तुम्हाला ध्यानाची गोडीच शिकायला लागली. पण
सांगतो ज्या पद्धतीनं स्वामी साधकांवरती ध्यानाची प्रक्रिया करायचे त्या पद्धतीनं नामसाधना सुद्धा आपल्या गुरुदेवांकडनं आलेले ओम राम कृष्ण हरी अतिशय प्रेमानं करून घ्यायचे. 1992 साली माझ्या महदभाग्यानं सोनियाचा दिनू अमृते पाहला नाम आठविता रुपी प्रगटपय झाला. खरोखर सुवर्ण अक्षरण लेवा तो दिवस त्या दिवशी मला स्वामीजींनी अनुग्रहित केलं.
तुम्ही केंद्रात पहिल्यांदा आला होता त्यावेळेला तुम्हाला तुम्ही ध्यानाला बसला होता असं म्हणला होता पहिल्यांदाच. आम्हाला सांगा ना परत
ध्यानाची प्रक्रिया. थोडी माहीत होती मला कारण बाहेर काही वाचनात आले होतं आणि काळसिद्धेश्वर महाराजांच्याकडे सुद्धा मी गेलेलो होतो, परंतु माझ्या वैयक्तिक सांसारिक जबाबदारीमुळे मला कधी ध्यानाला बसता नाही.
तुमचा कार्याचा व्याप मोठा.
स्वामींचा सहवास 4 वर्ष मला मिळाला.
हो ना,
त्यांच्या सहवासात सामुदायिक ध्यान करतच होतो. तो सहवास, तो आनंद, ती सेवा अखंड मिळावी असा मानस होता. पण पुढे स्वामी मकरनाथ यांच्या सहवासात आलो, त्यांनी पुन्हा या ध्यान प्रक्रियेला माझ्याकडनं उजाळा दिला. अनुषंगिक साधना नाम ध्यान, तू माऊली होणे मळमळ, चंद्राहुनी शीतळ, पाण्याहुणी पातळ असं प्रेम मकरनाथांनी माझ्यावरती केलेलं आहे. तसं तर माझ्याकडे कुठलाही गुण किंवा अधिकार काहीच नाहीये. आजही खऱ्या अर्थानं आपण सर्व पाहतात इथं जे आम्ही समोर मंडळी बसलेली आहे याच्यावरून आपलं लक्ष देत नाही की माझ्या वडिलांची मिराशी गात तुझी चरण सेवा पांडुरंगा. त्याच नयानं स्वामी मकरनाथ आज सर्व समावेशकतेची चुनक आपल्याला दाखवत आहेत. कोण मंडळी आम्ही बसले सर्व याच्यावर सुद्धा लक्षात येते. आजच्या काकणाला अर्थ कशाला हवाय?
अगदी बरोबर.
असं प्रेम, असा बंधुभाव, अशी कृपा खऱ्या अर्थानं या मंडळामध्ये शिकायला मिळाली. आणि मग आजही स्वामी मकरनाथजींच्या सहवासात जमल तसं ध्यान प्रक्रियेला गोडी लावण्याचा प्रयत्न करत आहे.
हो ना अभय कुमार, तुम्ही एकदा मला एकदा म्हणला होतात की तुम्ही जेव्हा आलात जेव्हा स्वामींच्याकडे तेव्हा तुमचं असं पक्क मत होतं की आपण ध्यानाला जायचं, सत्संगाला जायचं, प्रवचन ऐकायची, पण कार्यामध्ये म्हणजे बोलीभाषेतला जो शब्द आहे ना, कार्याच्या भानगडीत पडायचं नाही. तर तसं तुमचं एक मत होतं असं तुम्ही म्हणला होता. पण तुम्ही हे मत तुमचं नुसतं बदललं नाही, कार्यात नुसतं सहभागी झालात असं नाही, तर जणू काय त्या कार्याशी एकरूप झालात. हे कसं काय झालं?
पहिली गोष्ट म्हणजे तुझ्याशी वैयक्तिक बोलणं जरा अवघडच दिसतंय, पण तू इथं सगळंच ते विचारतोय.
काय इलाज नाही काय ते बुद्धीमध्ये तेवढा फरक असल्याने जसं करायला लागणार आहे, काय इलाज नाही.
तू म्हणतो ते बरोबर आहे. म्हणजे स्वामीजींकडे येण्या अगोदर सी असल्यामुळे अनेक सार्वजनिक संस्थांबरोबर कामाच्या निमित्ताने काही संपर्क यायचा, खूप जवळून संपर्क यायचा.
भीती म्हणजे कोणाला हे लक्षात येत असं,
त्यांना घाबरावंच लागताना. तर त्या संपर्कामध्ये खूप जवळून संस्थांचं कार्य बघता यायचं आणि मग लक्षात यायचं की तिथं खूप आर्थिक अनियमितता असायची, राजकारण असायचं. त्यामुळे कुणी जर असं म्हटलं की आमच्या कार्यात येता का, तर त्यावेळेला मी ठरवलं होतं की काही झालं तरी ह्या गोष्टीत आपण पडायचं नाही, आपलं काम भलं आपण भलं. तर हाच माइंडसेट आज देखील माझा आहे, फक्त त्याला अपवाद आहे आपलं मंडळ. त्याचं असं झालं की स्वामीजींकडे मी आलो आणि स्वामीजींचं दर्शन घेतलं पहिल्यांदा आणि स्वामीजींना सांगितलं कळवळून की स्वामीजी सर्व काही आहे माझ्याकडे, परंतु तळमळ काही शांत होत नाही. तर स्वामीजी म्हटले की येत जा, सर्व काही ठीक होईल. आणि त्यांनी ज्या मायेने माझ्या डोक्यावरनं पाठीवरनं हात फिरवला, त्या ठिकाणी मी खरंच शांत होऊन गेलो आणि येतच राहिलो. म्हणजे परत कधी मला त्यांना सांगावं लागलं नाही कुठली गोष्ट, ती होतच गेली. पण मी ठरवलेलं होतं की आपण कार्यक्रम मात्र दुरूनच पाहायचं आणि स्वामीजींचं श्रवण करायचं, कारण स्वामीजींच्या प्रवचनांचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मनात कुठली जरी शंका येत असेल किंवा घरी काही बोलणं झालं असेल तर त्याचं त्याच प्रवचनात लगेच उत्तर मिळायचं. दुसरी गोष्ट त्यांचे नेमकी साधना सांगायचे, नेमका परमार्थ ते त्यांच्या प्रवचनात सांगायचे. आणि मला खूप एक गोष्ट आवडते की विज्ञाननिष्ठ असा ते परमार्थ सांगतात.
पण ती कलाटणी कशी काय मिळाली तुमची?
कलाटणी म्हणजे असं झालं की मी तुला मगाशी सांगितलं तसं आहे ना, मला स्वामीजींकडे एक गोष्ट खूप जाणवली. मी त्यांच्या घरी देखील ध्यानासाठी जायचो, त्यावेळेला त्याच हेतूने जायचो की परमार्थ जीवन, म्हणजे जीवन हे परमार्थरूप कसं करायचं हे आपण ऐकतो, पण ते पाहण्यासाठी म्हणूनच मी जायचो. आणि मला त्यांच्याकडे ती गोष्ट आढळली की जे ते बोलतात तसंच त्यांचं वैयक्तिक आचरण आहे की जे पूर्वी मला कधीच बघायला मिळालं नव्हतं. त्यामुळे मी त्यांच्या प्रेमाने सलगी देण्यामुळे, केवळ प्रेमामुळे मी इतक्या त्यांच्या जवळ गेलो की एकदा मग 2003 साली आमचं सज्जनगडला जाणं झालं. स्वामीजींचं प्रवचन होतं समाधी मंदिरात आणि त्या ठिकाणी थोड्या खटपटी लटपटी करून माझ्या स्वभावाप्रमाणे मी विश्वस्तांची परवानगी मिळवली आणि तिथं रेकॉर्डिंग केलं, कारण तिथं रेकॉर्डिंग करायला परवानगी नाहीये. तर स्वामीजी हे सगळं दुरून बघत होते. स्वामीजींमध्ये जसं संतत्व आहे तसंच एक कुशल प्रशासक देखील दडलेला आहे आणि गुणग्राहकता आहे. ते त्या त्या व्यक्तीला हेरून ठेवतात आणि नंतर मग बरोबर त्याला त्या ठिकाणी कार्य देतात. तर आम्ही पुण्याला आल्यानंतर ज्या वेळेला केंद्रात त्यांनी ती सीडी पाहिली तर त्यांनी मला बोलवून सांगितलं की तुम्ही आता ऑडिओ व्हिडिओ समितीमध्ये काम करायचं. म्हणजे मी होतो सीए पण काम सांगितलं ऑडिओ व्हिडिओमध्ये. आणि तुला सांगतो गंमत अशी की पुढे जसं कार्याचा विस्तार होत गेला वेगाने स्वामीजींच्या कुशल नेतृत्वामुळे, तर मिलिंददादा आणि स्वामीजींनी मला अगदी शेवटी पंढरपूरच्या आनंद यात्रेत बल्लवाचार्य देखील केला आणि ते सगळं
होऊ शकलं.
मला कारण कधीतरी त्यांना लक्षात यायचं की याला खाण्यापिण्याची जरा आवड आहे वगैरे, तर त्यांनी मला त्या समितीतही हे केलं. तर अशा प्रकारे पाहता पाहता मी आपल्या केंद्राच्या कार्याच्या जवळ आलो.
आणि जवळ मला वाटतं मी समरस
होऊन गेला.
आता ते मला कळत नाही, ते समोरच्याला वाटत असेल, पण मी इतका त्याच्यामध्ये म्हणजे हे मिसळून गेलो की मला काही गोष्टी लक्षात आल्या. त्या म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं हे जे कार्य आहे मंडळाचं ते अत्यंत पारदर्शी असं आहे, ट्रान्सपरन्सी ज्याला म्हणतो ना तसं आहे. कुठल्या मूठभर लोकांना याचे व्यवहार किंवा कार्य माहिती आणि बाकीच्यांना काहीच माहिती नाही असं नाहीये. दुसरी गोष्ट मला लक्षात आली म्हणजे स्वामीजींचं प्रत्येकावर प्रेम आणि विश्वास आहे, आणि त्याचप्रमाणे आपलं प्रत्येकाचं त्यांच्यावर देखील प्रेम आणि विश्वास आहे.
तुम्ही ते एक मला म्हणला होता की ते एक सरकारी
सगळा अनुभव घेतल्यानंतर एक मला खूप गोष्ट सांगावीशी वाटते, ते म्हणजे इथं आपल्याला असलेला साधक स्वयंसेवक हा जो कन्सेप्ट आहे, आज देखील इतक्या वर्षानंतर कार्य करत असताना स्वामीजी कटाक्षाने पाहतात की साधना पहिली होती आहे ना, आणि उरलेल्या वेळात मग आपल्या शक्ती बुद्धी युक्तीनुसार वेळेनुसार आपण कार्य करतोय की नाही. ते इतर ठिकाणी साधना बाजूला पडते आणि कार्यकर्ता होऊन जातो. तुला सांगतो की चॅरिटी कमिशनरकडे ज्यावेळेला आपली केस हिअरिंगला आली काही कारणामुळे, तर त्यावेळेला त्यांनी काही कागदपत्रांची मागणी केली अचानक. तर मी म्हटलं की एक दोन तीन दिवसात तुम्हाला आणून देतो. त्यांनी कधीची तारीख देऊ, म्हटलं दोन तीन दिवसांची द्या ना. त्यांनी अशी देता येणार नाही, म्हटलं का बरं. तर त्यांनी कमीत कमी 15 दिवस किंवा एक महिन्याशिवाय आम्ही तारीख देणार नाही. म्हटलं असं का ना, आमचं तर सगळं तयार आहे वगैरे. त्यांनी तसं नाही, इथं अशी पद्धत आहे की सार्वजनिक संस्थांचे जे विश्वस्त असतात ते प्रवास भत्ता, खाण्यापिण्याचा भत्ता यासाठी म्हटले जितक्या तारखा घेता येईल मॅक्सिमम तेवढ्या तारखा घेतात. परत कागदपत्र पूर्ण नसतात त्यामुळे त्यांचं धाडसही नसतं यायचं. त्यामुळे या वर्षानुवर्ष चालतात. तुमची संस्था म्हटले अजब दिसतीये की आम्ही 15 दिवस म्हणतोय आणि तुम्ही 3 दिवसाने येतो म्हणता.
अजूनही तुमच्याकडनं ऐकायचंय, पहिल्यांदा आपण आरकेंच्याकडे जाऊया. आरके, तुम्ही जेव्हा स्वामींच्याकडे आलात 92 साली आलात, तर त्यावेळेला स्वामींना पॅरालिसिस झाला होता. आणखीन तुमच्याकडे एक मोठं काम होतं की स्वामींना माया अपार्टमेंटमधनं घ्यायचं आणि अध्यात्म मंगलधाममध्ये सोडायचं. म्हणजे स्वामीजींना माया अपार्टमेंटमधनं तो जिना जो होता, तो जिनावना तुम्ही इंगुलकर, राया, आणखीन अनिरुद्ध देशमुख असे 4 जण म्हणून त्यांना खाली घेऊन यायचा. तर त्यांना अगदी जवळून आपण बघायला मिळालं त्यावेळेला. तर तुम्हाला त्यांच्यातलं काय मोठेपण त्यावेळेला अगदी जवळून दिसलं किंवा भावलं?
जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, मग त्या विठ्ठले कृपा केली. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली. खरं तर जीवनामध्ये संतांची सद्गुरु भेट होणं अतिशय दुरापास्त आहे. मग भाग्यानं सद्गुरूंची प्राप्ती झाली आणि त्याच्या परम भाग्यानं सद्गुरूंची सेवा मिळाली. 4 वर्ष ती सेवा करण्याची संधी मिळाली. आता आपण सांगितलं अनिरुद्ध दादा देशमुख, इंगोळकर असतील, राया असतील, स्वामीजींना आम्ही घेऊन त्यांच्या निवासपासून माया अपार्टमेंटमधनं अध्यात्म मंगलधामला जायचो. खुर्ची पूर्ण खाली गोळे काकांच्या गाडीत स्वामींना घेतल्यावरती माझी खूप धावपळ व्हायची, कारण ती गाडी निघून जायची पुढं, माझ्या गाडीतनं खुर्ची जायची. अनेक प्रसंग आहेत. एका उत्तर भारतामध्ये गेलो होतो तीर्थयात्रेला आणि दुसऱ्या दिवशी स्वामींची शेवटी इंदूरवरनं प्रवास चालू होता आणि रस्त्यात अडथळे, 2 वेळा गाडी टायर पंक्चर झाली शंधव्याच्या माळावरती. रात्र झाली, शिर्डी पास केली, नगर आले, झोप आवरेना. शिरूरला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ओट्यावरती गाडी साईडला लावली, तिथंच मी 15 मिनिटं त्या ठिकाणी डोकं ठेवलं, खडबडून जागा झालो. परत गाडी चालू, सकाळी स्वामींच्या सेवेला हजर. स्वामीच करून घेत होते.
आणि मंडळाचं खरं म्हणलं ना तर हे एक वैभव असं आहे की आपल्यासारखे कार्यकर्ते मंडळाला मिळाले.
असे अनेक प्रसंग आहेत. त्याच्यामधला एक विशेष प्रसंग आठवतो. स्वामीजींचं एक दिव्य स्वप्न होतं, श्री साधक आश्रम भोगावचं. त्या जागेचं भूमिपूजन स्वामीजींच्या हस्ते व्हावं, स्वामींची पावलं त्या ठिकाणी लागावं असा सर्व साधक विश्वाचा भाव होता. त्या दिवशी सकाळी आम्ही स्वामींना घ्यायला गेलो. स्वामींच्या चेहऱ्यावर अतिशय प्रसन्न होती, ते खूप खुश होते, आनंदित होते. स्वामीजींना घेतलं, भुगावला आम्ही पोहोचलो. भुगावची आज साधक आश्रम आणि त्यावेळची खूप परिवर्तन झालेलं, खूप बदल झालेला आहे. एक छोटस जंगल होत ती जागा, म्हणजे कुठल्याही प्रकारचा रस्ता त्या ठिकाणी जायला नव्हता.
मला एक आठवलं बरं का, त्यावेळेला स्वामीजी असं म्हणत असत की लक्ष्मी रोड जो होता तिथं गुडघ्यावर चिखल असायचा, तशीच परिस्थिती.
अत्यंत काटेरी झाडं झुडपं त्या ठिकाणी होती. शोधाशोध केला लक्षात आलं एक पानन ओढा त्या ठिकाणी वाहत होता आणि त्या ओढ्यातनं तिथपर्यंत जायला थोडस सुलभ होत. तो मार्ग आम्ही अवलंबला. स्वामीजीला घेऊन चालत असताना खाली दगड चिखल काटेरी फांद्या आम्ही अतिशय दक्षता घेऊन चाललो होतो. पण ते संत हृदय जागं झालं, त्यांच्या लक्षात आलं, खुर्ची थोडी हालत होती. सांभाळा, एखादा काटा तुम्हाला लागल, दगडाची ठेच लागल, मी तर मजेत आहे, मला हा तुमचा त्रास, माझा हा त्रास तुम्हाला सहन करावा लागतो, मी तर काहीच करू शकत नाही. अतिशय कळवळून ते बोलले. आम्ही स्तब्ध होतो. अखेर त्या मध्यभागी जाऊन पोचलो, खुर्ची खाली ठेवली, इकडे तिकडे पाहून स्वामींनी दीर्घ श्वास सोडला. तुम्ही सुखरूप आहात ना? अतिशय कृपाळेपणे ते बोलले. कितीतरी प्रसंग आहेत स्वामींच्या सहवासातले, ज्या ज्या वेळेला आम्ही घ्यायला जायचो त्या त्या वेळेला अतिशय केविलवाने हा प्रश्न ते विचारायचे आणि बोलायचे. अजून एक गजानन दादा मला वाटतं प्रसंग सांगावा.
परत तुमच्याकडे आला तर चालेल?
चालेल,
परत येतो. अभय कुमार, तुम्ही कार्याच्या दृष्टीने तुमच्या अजून एखादा प्रसंग, एखादी आठवण की जी अगदी हृदयस्पर्शक, आपल्याला वेळ खूप कमी आहे पण एक दोन तीन मिनिटात सांगू शकाल?
बरोबर आहे. आता आपला 59वा वर्धापन दिन आहे, तर त्या दृष्टीने स्वामीजींचे गुणाच्या अंगाने आणि कार्याच्या अंगाने एक आठवण सांगतो की त्यावेळेला मी कार्याकडे दुरूनच बघत होतो, त्यावेळची गोष्ट आहे. परंतु स्वामीजींबद्दल खूप आत्मीयता आणि प्रेम होतं. तर मला एक आत्म बातमी कळली की एक कोऑपरेटिव्ह बँक बुडीत जाण्याची शक्यता आहे. म्हणून मी स्वामीजींना पटकन फोन केला आणि म्हटलं स्वामीजी आपल्या काही इन्व्हेस्टमेंट त्याच्यात असतील तर त्या लिक्विडेट करून घ्या. तर स्वामीजी क्षणभर थांबले आणि म्हटले की आपल्या मंडळाच्या खूप मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स त्या ठिकाणी आहेत तर त्या आपण काढून घेऊ. तर थोड्या वेळाने मी म्हटलं की स्वामीजी आपल्या नाही आहेत का? तर ते म्हटले माझ्या देखील आहेत पण पहिलं आपण मंडळाच्या इन्व्हेस्टमेंट लिक्विडेट करू. मला त्यावेळेला जरा ते खटकलं पण आम्ही त्या दिवसभर पूर्ण प्रयत्न करून त्या इन्व्हेस्टमेंट लिक्विडेट केल्या. आणि जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा त्यावेळच्या सहज सुलभ स्वभावाप्रमाणे स्वामीजींना म्हणालो की स्वामीजी मंडळाचं झालं आता सगळं पण आपलं वैयक्तिक मात्र राहिलं की. तेव्हा स्वामीजी म्हणाले की त्याचं अभय कुमार असंही म्हटले की हजारो साधक स्वामीजींकडे स्वामीजींच्या कार्याकडे पाहून लाखो रुपयाच्या देणग्या देतात, त्यामुळे त्यांचा तो विश्वास जतन करणं हे मी माझं आद्य कर्तव्य समजतो. आणि मग त्या ह्याच्यामध्ये कधी कधी वैयक्तिक गोष्टी माझ्या मागे पडून जातात पण ठीक आहे म्हटले. ते लगेच त्यातनं बाहेर आले आणि म्हटले की आपण ती पण पूर्तता करून घेऊ. आणि अतिशय शांतपणे त्यांनी दुसऱ्या दिवशी त्या पूर्तता केली. आणि गंमत अशी की संध्याकाळीच ती बँक बुडीत निघाल्याचं डिक्लेअर झाल्याने त्यानंतर आज तागायत एकही पैसा कोणाला मिळाला नाही. तर त्या ठिकाणी मला जाणवले ते स्वामीजींची म्हणजे त्यांच्या स्वामीजींच्या प्रती असलेली स्वामीनिष्ठा आणि कार्यनिष्ठा. आणि दुसरा एक छोटासा प्रसंग सांगतो की जसं चॅरिटी कमिशनरकडे केस आली होती तशीच एकदा आपली इन्कम टॅक्समध्ये देखील केस आयकर खातं ज्याला म्हणतो तपासणीसाठी आली होती. मी हे उदाहरण अशा करता सांगतो की आपण आपल्या संस्थेला चांगलंच म्हणणार परंतु जेव्हा बाहेरनं अशी पावती मिळते तेव्हा खूप बरं वाटून जातं. स्वामीजींनी मोठ्या स्वामीजींनी जे एक आर्थिक शिस्त घालून दिली आणि स्वामी मकरंदनाथांनी पण ती एका उंचीवर नेलेली आहे ते पाहिल्यावर खूप भरून येतं. तर त्या तपासणीच्या दरम्यान सगळे कागदपत्र बघत असताना एक जमा खर्चाच्या ठिकाणी ते साहेब येऊन थांबले आणि ते म्हटले इथं गडबड वाटते. म्हटलं शक्यच नाही असं, कारण का आमच्या मंडळाचं असं आहे की जे खर्च होतं तेच कागदावर येतं आणि जे कागदावर असतं तेच खर्च झालेलं असतं, त्या व्यतिरिक्त काहीच असं नाहीये. त्यांनी नाही, याच्यामध्ये काही जे खर्च आहेत ते नगण्य तरी पडलेले आहे किंवा पडलेले नाही. म्हटलं कुठले? तर म्हटले प्रवास खर्च झाला, नंतर चहापानाचा खर्च, पूजा खर्च. मग माझ्या लक्षात आलं, मी त्यांना म्हटलं की आम्ही सगळे जे साधक आहोत तेच आम्ही सगळे सेवा म्हणून ही गोष्ट करत असतो, त्यामुळे हे करत असताना आमच्या खिशातनं जो काही खर्च होतो तो कधी मंडळाला लावावा असं वाटत नाही. जसं आपलं घरातलं कार्य असेल तर आपण त्याचा हिशोब देत नाही किंवा घेत नाही, तशीच ही गोष्ट आहे. त्यांनी क्षणभर पाहिलं असं, त्यांच्या सराईत नजरेने त्यांनी कन्फर्म केलं की खोटं बोलतोय का खरं सांगतोय ते. आणि त्यांना पटल्यावर ते म्हटले की आत्तापर्यंतच्या आयुष्यात अशा अनेक संस्था मी तपासल्या किंवा अनेक कंपन्यांची मी तपासणी केली पण म्हटले आणि पुढे पण करेन म्हटले पण अशी विलक्षण संस्था बघायला कधी मिळेल असं वाटत नाही.
खरंय, अगदी खरंय. कांचन, तुला स्वामींचा जोर जो
तुला स्वामींचा जवळजवळ 20 वर्ष सहवास मिळाला, त्या 20 वर्षातल्या अगदी हृदयस्पर्शी अशा खरं खूप आठवणी आहेत, पण एखाद दुसरी सांगू शकशील? परत मी तुला सांगतो, वेळ संपत आली.
एक सांगते, आषाढी एकादशीचा दिवस होता आणि मंगळवार त्या दिवशी आला, साधारण 86 साल असेल. माया आपलं नुकतंच झालं होतं आणि केंद्र तिथे व्यवस्थित व्हायला लागली होती. तर विलासदारांनी स्वामीजींना असं विचारलं की त्यांचा खरं मौन असायचं मंगळवारी. तर तो म्हणाला की स्वामीजी आषाढी एकादशी आहे, आपण केंद्र ठेवूया का? आणि स्वामीजी त्याचे खूप लाड करायचे बर का. तर स्वामीजी म्हणाले की हो ठेवूया, मी येईन, पण एकदाच बर का, सारखं सारखं नाही. असं तर त्या दिवशी आपलं मंगळवारचं केंद्र होतं.
खरं त्यांना एकच दिवस विश्रांती
एवढाच विश्राम, पण आले म्हणजे येईन म्हणाले. तर मी त्या दिवशी मग म्हटलं आज आपल्याला वेळ आहे तर ध्यानाला लवकर जाऊन बसूया. 7:45 मी गेले, जिना झडले आणि स्वामीजींच्या इथे पायरी नमस्कार केला आणि केंद्रात शिरणार एवढ्यात दार वाजलं स्वामीजींचं आणि स्वामीजी स्वतःच होते. तर मला खूप बरं वाटलं बरं का, असं नमस्कार केला आणि म्हणाले की ये की आत ये. तर मग आत गेले, लगेच खूप आनंदाने उत्साहाने आत गेले आणि मला म्हणाले अगं मी आणि सरलाती आम्ही विष्णू सहस्र नाम म्हणणार आहोत, तर तू पण ये. मग आम्ही गेलो आतल्या देवघराच्या खोलीत. स्वामीजी आता जिथे पादुका आहे तिथे स्वामीजी आणि सरलाताई बसले, मी सरलातेंच्या पायाशी बसले आणि आम्ही विष्णू सहस्र नाम म्हटलं. इतकं सुंदर शांत स्वरात स्निग्ध भावपूर्ण, खूप खूप काय काय वर्णन करणार, खूप समाधान झालं त्यांच्या प्रवते म्हणून. आणि मग मी नमस्कार केला, मला म्हणाले की खूप खूप महत्वाचं वाक्य आहे गजानन. ते असं म्हणाले की हे बघ, पांडुरंगाच्या पायी वाहिलेलं तुळशीपत्र असतं ना, तसं आपण व्हावं. आणि मग प्रसाद देत म्हणाले की साधनेनी आणि गुरुकृपेनी असं सहज होत. आणि ये म्हणाले, मी आता कपडे करून येतो बाहेर. तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच स्वामीजींच्या कृपेनी असं व्हावं.
कोण पुण्य कोणा गाठी ज्याची आयसीआयसी भेटी. आपण खरंच भाग्यवान असे आहोत की आपल्याला असे सद्गुरू मिळाले आणि त्या सद्गुरूंचा सहवास अतिशय जवळ मिळाला. खरं म्हणलं तिघांच्याकडे खूप आठवणी आहेत, पण आज आपल्याला वेळेची जी मर्यादा आहे त्यामुळे आपण हा कार्यक्रम इथंच थांबूया आणि परत आपण कधीतरी यांना भेटूया. हरिओम.
या मुलाखतीच्या सुंदर कार्यक्रमामधून स्वामी माधवनाथांच्या कार्याचा आलेखच आपल्या समोर उभा राहिला. स्वामीजींच्या आठवणींची पानं उलगडताना पुन्हा एकदा त्यांचा प्रत्यक्ष सहवासच जणू आपण अनुभवला. स्वामीजींनी परमार्थ करणारे नाही तर परमार्थ जगणारे साधक घडवले. आलेल्या साधकाची प्रकृती बाजूला सारून तो आहे तिथून त्याला पुढे घेऊन जाणं आणि त्याच्यावर अहेतुक प्रेम करत राहणं हा जणू त्यांचा स्थायी भावच होता. स्वामी मकरंदनाथही आपल्या सद्गुरूंचा हाच वसा पुढे नेत आहे. त्याच प्रेमाचा अनुभव त्यांच्या कृपाछत्रामध्ये साधक विश्व घेत आहे. स्वामीजी आणि स्वामीजींच्या कार्याशी स्वामी मकरंदनाथ जणू एकरूप झाले आहेत. एकदा आपल्या सद्गुरूंबद्दल बोलताना स्वामीजी असं म्हणाले की स्वामीजी कोण होते? स्वामीजी आत्मानुभवी संत होते. स्वामीजी ज्ञानेश्वरीचे अंतरंग उपासक होते. स्वामीजी सद्गुरू होते. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे स्वामीजी हे भक्त होते. स्वामीजींमधल्या मनोहरी भक्ताचं दर्शन आपण अनेक पालखीच्या प्रसंगांमधनं घेतलं आहे. ज्ञानोबा आणि तुकोबांबद्दलचे त्यांचे भाव आपण त्यावेळेस प्रत्यक्ष पाहिलेले आहेत.
ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी हे तर स्वामीजींचे जणू काही श्वास बनून गेले होते. माऊलींचं वर्णन योगियांचे योगी असं केलं जातं. इतकंच नाही तर योगियांची माऊली असं त्यांना म्हटलं जातं. अनेक संत इथे नतमस्तक होतात. अनेक संतांनी आपल्या अभंगांमधून ज्ञानोबांचं वर्णन केलं आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रकट केली असं संत नामदेव म्हणतात. तर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर असं संत जनाबाई म्हणतात. असाच एक अभंग आता आपण ऐकणार आहोत ज्यात ज्ञानोबांचं वर्णन ज्ञानियांचा राजा गुरु महाराव असं केलं आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अभंग आता सादर करेल सद्भक्त अभिजित हळदे.
ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञान देव, म्हणती ज्ञान देव, तुम्हा ऐसे ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, गुरु महाराव, गुरु महाराव।
या सुंदर अभंगानंतर आपण आता पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहोत। दासबोधाचं वर्णन करताना समर्थ असं म्हणतात, ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद। हा उपदेश तर आहेच, पण त्याही पेक्षा हा संवाद आहे। उपनिषदांमध्येही आपल्याला आत्मदर्शनाचा मार्ग शोधणारा शिष्य आणि त्याला प्रकाशाची वाट दाखवणारे मार्गदर्शक सद्गुरु यांच्यातल्या सुसंवादातूनच परमार्थशास्त्राचा विकास झालेला दिसतो, उपदेश केलेला दिसतो। स्वामीजींनी सुद्धा प्रवचनांबरोबरच साधनेसंबंधी जर साधकांच्या मनात काही शंका आल्या तर त्यांचं निराकरण करण्यासाठी अनेक सत्संगाचे कार्यक्रम घेतले। स्वामीजींना हे कार्यक्रम खूप आवडत असत। एका सत्संगामध्ये स्वामी मकरंदनाथही म्हणाले होते, जसं तुम्ही सत्संगाची वाट बघता तसं मलाही तो कार्यक्रम आवडतो, कारण प्रश्नांमधून साधकही कुठल्या पातळीवर आहे हे सद्गुरूंना कळतं। सत्संगामध्ये स्वामीजी जी उत्तरं देतात त्या उत्तरामधून आपल्याही मनातले स्वाभाविकपणे अनेक प्रश्न त्यांची आपाप उत्तरं मिळतात, आपल्या मनातला गोंधळ कमी होतो। दर गुरुवारी गणेशपुरम येथे सकाळी सत्संगाचा कार्यक्रम असतो आणि स्वामीजी तो सत्संग साधकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने घेतात। अत्यंत मार्मिक असे प्रश्न जिज्ञासू साधकांकडून विचारले जातात आणि स्वामीजी फक्त शास्त्र चर्चा या अनुषंगाने त्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीत, तर त्या उत्तरातून साधना मार्गावर आपली पावलं कशी वेगाने पडतील अशा विविध अंगांनी त्या प्रश्नाचे पैलू आपल्यासमोर स्वामीजी मांडतात आणि त्या पद्धतीने आपला प्रवास साधना मार्गावरचा पुढे घडत जातो। या सत्संगांचं आणखीन एक वैशिष्ट्य मला असं ते बरेचदा जाणवतं की प्रश्न विचारणाऱ्याला सुद्धा कदाचित माहिती नसेल की त्याचे एवढे विविध पैलू आहेत, इतके पैलू स्वामीजींचं उत्तर ऐकल्यावर कळतं। असे गुरुवारी 2014 या सालात जे सत्संग झाले ते पुन्हा ऐकण्याची संधी मंडळांनी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे। त्या सत्संगाची सीडी मंडळांनी केली आहे आणि आज त्या सीडीचं आपण प्रकाशन करणार आहोत। सद्भक्त गांजवे काकांच्या हस्ते ते आपण आज प्रकाशन करणार आहोत। गांजवे काका हे अत्यंत नियमितपणे केंद्रात येतात आणि अजून एक वैशिष्ट्य नमूद करायचं म्हणजे या सीडीमध्ये जे काही सत्संग आहेत त्या प्रत्येक सत्संगाला गांजवे काका आवर्जून उपस्थित होते। जसं आपण 100% उपस्थिती म्हणतो तशा पद्धतीने गांजवे काका या सत्संगाला हजर होते। तर मी आता गांजवे काकांना विनंती करतो की त्यांनी सीडीचं उद्घाटन करावं।
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आजच्या या वर्धापन दिन उत्सवात परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांनी सन 2014 मध्ये झालेल्या सत्संगांच्या ऑडिओ सीडीचे प्रकाशन मंडळाच्या वतीने करीत असताना मला अतिशय आनंद होत आहे। ह्या ऑडिओ सीडीचे प्रकाशन करण्याची संधी मंडळाने मला दिल्याबद्दल प्रथम मंडळाचे मी हार्दिक आभार मानतो आणि या सीडीचे प्रकाशन झाल्याचे मी जाहीर करतो। या सत्संगाच्या कार्यक्रमांचे एक वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या साधकाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ऐकताना आपल्या मनात रेंगाळत असणाऱ्या प्रश्नाचेही उत्तर आपल्याला अनेकदा न विचारताच मिळते. प्रत्येक उत्तरातून स्वामीजी परमार्थ आपल्याकरिता अधिक अधिक सोपा करून सांगतात. सत्संगात अनेकविध प्रश्न स्वामीजींना विचारले आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या जीवनाचे नक्की प्रयोजन काय, कधी 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 ध्यानाला बसण्याआधी मन शांत असते पण ध्यानाला बसल्यावर मन भरकटते, तर कधी कधी अशांत मन ध्यानाला बसल्यावर लगेच शांत होते, असे का होते? आपल्यावर केले गेलेले संस्कार आणि वर्तमान काळात आपल्यावर घडणारे संस्कार यामध्ये कोणते संस्कार प्रबळ असतात? अंतर्मुखता आणि अलिप्तता या दोन्ही संकल्पांचा नेमका अर्थ काय? अशा अनेक प्रश्नांची सविस्तर नेमकी आणि समाधानकारक उत्तरे पूजनीय स्वामीजींनी दिलेली आहेत. आपल्या आचरणात परमार्थ कसा उतरवायचा याच्या अनेक युक्त्या या सीडीमधून आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. ही सीडी अजून एका कारणासाठी विशेष आहे. आपल्याला आठवत असेल की सन 2014 मध्ये पूजनीय स्वामी मकरंदनाथांनी परमपूजनीय स्वामी माधवनाथांचे चरित्र सांगण्यास सुरुवात केली होती. एका सत्शिष्याने आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंची केलेली ही पूजाच होय. अशा दिव्य चरित्राचा काही भाग या सीडीमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. या सीडीमधून आपल्याला सद्गुरूंकडून एक अमूल्य भेट प्राप्त होत आहे. हा अमूल्य ठेवा आज सवलतीच्या दरामध्ये रुपये 80 मध्ये उपलब्ध आहे. या सीडीची मूळ किंमत ₹100 आहे. आपले नातेवाईक आप्तेष्ट यांना देण्यासाठी ही सीडी अतिशय उपयुक्त आहे. तरी आपण या संधीचा अवश्य लाभ घ्यावा. हरि ओम तत्सत.
या सीडीच्या निर्मितीमध्ये सद्भक्त विशाल खेडकर आणि सद्भक्त श्री वेद पाठक यांचं मोलाचं योगदान आहे. आता स्वामीजींचा आवाज ऐकण्याची आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे. या सीडीचा थोडा भाग आता आपण ऐकूया.
कोर्टात वगैरे देखील साक्षीदाराला अशा करता बोलवतात की त्यांनी रस्त्यात घडलेली घटना अगदीच त्याचा संबंध नसताना पाहिलेली असते. तो कुठल्याच बाजूला झुकलेला नसतो. तशा अर्थाने आत्मा हा कुठल्याच अर्थाला न झुकता, म्हणजे मनाच्या विकारांच्या इंद्रियांच्या कुठल्याच ओढीनी प्रेरित न होता आत्मस्थ राहणं आणि इंद्रिय मनाच्या सगळ्या कर्मांकडे वेगळेपणाने पाहतो आहोत असा भाव ठेवणं, असं लक्षात ठेवणं, या साक्षीत्वाकरता देखील प्रथम आत्मस्वरूपाचा बोध ध्यानाने करून घेणं गरजेचं. आणि मग मात्र जितकं शक्य तितकं एरवी कसे आपले सगळे विचार आपल्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला खरेच वाटतात की नाही, की अमुक मनुष्य चांगला नाहीये, आपल्या प्रकृतीतून निर्माण झालेला विचार आपल्याला खराच वाटतो. प्रत्यक्षात तो मनुष्य चांगला असेल नसेल, अशा सगळ्या भावनांकडे वेगळेपणाने पाहणं हे अवघड आहे, पण हे जमवता येण्यासारखं देखील आहे. याला साक्षीत्व किंवा अलिप्तता म्हणायचं. हा जो अलिप्त आहे तो अंतर अनुभवी असल्याने तो बाहेरच्या घटनांकडे वेगळेपणाने किंवा अलिप्ततेने पाहतो, लिप्त न होता पाहतो. याचं कारण मन लिप्त होणार नाही अशी तो दक्षता घेतो. आपला अलिप्त म्हणजे शेजारच्या फ्लॅटमध्ये काहीतरी गडबड चालू आहे, ते अडचणीत आहेत, पण आपला साक्षीत्वाचा अभ्यास चालू आहे, आपण काय करायचं तिकडे जायला, असे असं आपलं आपली अलिप्तता नसली पाहिजे किंवा साक्षीत्व नसलं पाहिजे.
आपल्याला हा सीडीचा थोडा भाग ऐकून दोन प्रश्न नक्कीच पडले असतील उत्सुकतेपोटी. एक तर हे कुठल्या प्रश्नाचं उत्तर होतं तो प्रश्न, आणि हे उत्तर पुढे काय आहे. तर आपल्याला जी उत्सुकता लागली आहे त्यासाठी थोडीच प्रतीक्षा करायची आहे, फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. फक्त एकच कृती करायला लागेल, कार्यक्रम संपल्यावर या सभागृहातनं बाहेर पडताना बाहेरच ग्रंथ विक्री केंद्र आहे, तिथे आज ही अमूल्य भेट जी साधकांसाठी, किंबहुना साधकांसाठीच नाही तर प्रत्येकासाठीच ही भेट अमूल्य आहे, पण आजच्या दिवशी त्याचं व्यावहारिक मूल्य हे रुपये 80 असं आहे. आजच्या नंतर मात्र ती रुपये 100 मध्ये उपलब्ध असेल. तर आपणच आपल्या उत्सुकतेला अधिक न ताणता आजच घरी जाऊन जर हे सत्संग ऐकले तर आपल्याला त्यातून निश्चितच नवीन दृष्टी प्राप्त होईल. आणि या सत्संगाचं आणखीन एक वैशिष्ट्य आपल्या लक्षात असं येईल की जितके वेळेस आपण एखादं उत्तर ऐकू तर प्रत्येक वेळेस आपल्याला त्यातनं एक नवीन दृष्टिकोन मिळतो, एक नवीन अर्थ आपल्याला उलगडतो. कधी कधी असं होतं आपण साधना मात्र नियमित करत असतो पण एखादी कुठेतरी मिसिंग लिंक राहण्याची शक्यता असते, किंवा एखादा छोटाच भाग असतो की ज्यांनी साधना अजून चांगली होणार असते पण तो विस्मरणात गेलेला असतो. तर ह्या उत्तरांमधनं ती मिसिंग लिंक आपल्याला पटकन लक्षात येईल. या सीडीच्या निमित्ताने पुनर्प्रत्ययाचा आनंद आपल्याला निश्चितपणे घेता येईल. तर पुन्हा एकदा सर्वांना जरूर असं सांगावं असं वाटतं की जाताना ही सीडी निश्चितपणे आज आपण घेऊन जावी. यानंतर पूजनीय स्वामी मकरंदनाथ पूजनीय स्वामी माधवनाथांच्या प्रतिमेला हार अर्पण करतील, आणि त्यानंतर केंद्रातर्फे मंडळातर्फे सद्भक्त श्री ससाणे काका आणि सौभाग्यवती ससाणे काकू हे स्वामी मकरंदनाथांना आणि मधुरा मावशींना हार अर्पण करतील. आता आपण या कार्यक्रमाच्या पूर्णतेकडे येतो आहोत. एका महापुरुषांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा वसा त्यांचे शिष्योत्तम असलेल्या दुसऱ्या महापुरुषांनी घेतला. आपल्या सद्गुरूंप्रती संपूर्णपणे समर्पित असलेले स्वामी मकरंदनाथ साधक विश्वाच्या कल्याणाकरता अक्षरशः जीवाचं रान करत आहेत. स्वामी माधवनाथांनी सुरू केलेल्या कार्याचं 60व्या वर्षात पदार्पण होत आहे. आजचा 59वा आपण कार्यक्रम सादर करतो. एखादं कार्य इतकं अखंड चालू राहणं हे दैवी कार्य असल्याशिवाय संभवत नाही, हा ज्ञानयज्ञ इथे सुरूच आहे. स्वामीजींना आपल्याकडून काय अभिप्रेत आहे? एका प्रवचनामध्ये स्वामीजी असं म्हणाले, आपली अंतर्व्यक्ती बदलली पाहिजे, आपल्या प्रयत्नांनी आपल्या अंतर्व्यक्तीवर परिणाम होत असतो आणि हळूहळू हा बदल आपल्यामध्ये घडत असतो. आपल्या साधनेचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर तो हळूहळू होणारा बदल हा स्वामीजींना अपेक्षित आहे. त्या दिशेने वाटचाल करणं हे आपलं कर्तव्य आहे. आज आपण कार्यक्रमाची सुरुवात आनंद वनभुवनाच्या काही ओव्यांनी केली होती. त्यातल्याच आणखीन काही ओव्या उद्धृत कराव्याशा वाटतात. या ओव्यांमध्ये जणू साधक विश्वाचं भावविश्व, साधक विश्वाचे भाव प्रकट झालेले दिसतील. मनासी प्रचिती आली, शब्दी विश्वास वाटला, कामना पुरती सर्व आनंद वनभुवनी, भक्तास रक्षिले मागे आताही रक्षिते पहा, भक्तास दिधले सर्व आनंद वनभुवनी, बोलणे वाऊगे होते चालणे पाहिजे बरे, पुढे घडेल ते सारे आनंद वनभुवनी. या साधन पथावर चालण्याचे प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून झाले तर खऱ्या अर्थाने स्वामीजींनी निर्माण केलेल्या आनंद वनभुवनामध्ये आपला प्रवेश होईल. त्यातच खरं समाधान आहे, त्यातच खरा आनंद आहे आणि त्यातच जीवनाची कृतार्थता आहे. ते प्रयत्न आपल्याकडून होत राहोत हीच आपण आज त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. आता मी पूजनीय स्वामीजींना प्रार्थना करतो की त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्या.
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि। घेई घेई जीवा स्वरूपाचा ध्यास पुरे हा हव्यास प्रपंचाचा विटे ऐसी गोडी नभे स्वरूपाची सांगती ऐसेची साधु संत संतांचे वचनी ठेवोनी विश्वास करीगा अभ्यास आवडीने स्वामी म्हणे भावे भोगी आत्मानंद अवीट अखंड शांती रूप। स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाच्या 59व्या वर्धापन दिन आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाच्या 39व्या वर्धापन दिन उत्सवाच्या निमित्ताने सेवा करता सेवे करता म्हणून सेवा करण्यासाठी म्हणून स्वामी स्वरूपानंदांच्या संजीवनी गाथेतला हा 235 क्रमांकाचा अभंग घेतलेला आहे। स्वांत सुखाय म्हणून आपल्या स्वतःच्या जीवनावर परमार्थाचे प्रयोग करू इच्छिणाऱ्या आणि ते प्रयोग यशस्वी होऊन परमार्थाचं गौरी शंकर ज्यांनी गाठलं अशा स्वामी माधवनाथांचा आणि त्यांच्या सद्गुरूंचा गौरव म्हणून हा कार्यक्रम आहे। वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते निगिण असं समर्थांनी म्हटलेलं आहे। वर्षानुवर्ष 60 वर्ष ज्ञानेश्वरी ऐकायला येणाऱ्या श्रोत्यांचा गौरव म्हणून हा कार्यक्रम आहे। ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर प्रेम असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तांचा गौरव म्हणून हा कार्यक्रम आहे। स्वामीजींनी आपल्या स्वतःच्या मेहनतीतून प्रपंच केला, त्यांना प्रवचनकार व्हायचं नव्हतं, त्यांना ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितलेलं आहे, गाथेमध्ये जे सांगितलेलं आहे, दासबोधामध्ये जे सांगितलेलं आहे तसं जीवन जगायचं होतं, त्या जीवनाची अनुभूती घ्यायची होती आणि ही अनुभूती घेण्यासाठी एक चिंतन साधन म्हणून त्यांनी प्रवचन सुरू केली आणि ही प्रवचन आपल्या राहत्या घरी सुरू केली। प्रपंच आणि परमार्थ या दोन गोष्टी हातात हात घालून चालल्या पाहिजेत अशी त्यांची धारणा होती। त्यांनी आपला स्वतःचा प्रपंच अतिशय उत्तम नेटका नेमका श्रद्धेनी देवभक्तीनी भरलेला असा केला, त्यांनी आपलं स्वतःचं जीवन गुणांनी घडवलं, दासबोधामध्ये सांगितलेले गुण, भगवद्गीतेमध्ये सांगितलेली ज्ञानी पुरुषाची लक्षणं, भक्ताची लक्षणं, स्थितप्रज्ञाची लक्षणं, हा अभ्यासाचा विषय असू शकतो अशी धारणा धरली आणि आपल्या जीवनावर त्याचे काही बाही प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातून त्यांचं स्वतःचं जीवन घडलंच, त्यांना मातोश्री सरलाताईंची अतिशय जीवाभावाची साथ मिळाली, पण या दाम्पत्याकडून त्यांचं स्वतःचं जे जीवन ते जसं उद्धरून गेलं तसं अनेकांची जीवन या जीवनामुळं उजळून निघाली. स्वामीजींना माणूस घडवणं, माणूस नीतिमान असला पाहिजे, चारित्र्य संपन्न असला पाहिजे, श्रद्धावान असला पाहिजे, स्वकर्मामध्ये रत असला पाहिजे, टापटीप शिस्त वक्तशीरपणा स्वच्छता असे गुण प्रपंचाकरताही आवश्यक आहेत, परमार्थाकरताही आवश्यक आहेत अशी त्यांची धारणा होती. आणि गीता ज्ञानेश्वरी उपनिषद यावर आधारित असलेलं जीवन आपण जगावं आणि लोकांपुढे तसा आदर्श निर्माण करावा अशी त्यांची प्रेरणा होती. अगदी वयाच्या 16व्या वर्षी बरोबर गीता असावी, एक चटई असावी आणि गाव गन्ना जाऊन आपण गीता सांगावी अशी स्वप्न ते पाहत असत. समर्थ म्हणतात तसं उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट चारित, उत्कट भजन अनुष्ठान ठाई ठाई. त्यांची भक्ती अतिशय उत्कट होती आणि उत्कट ध्यान अनुष्ठान अशा प्रकारचं जीवन जगत असताना अत्यंत निस्पृहतेचं जीवन ते जगले. आरके शेठांनी सांगितलं, कांचननी सांगितलं, नंतर अभयकुमारांनी सांगितलं, प्रेम हा त्यांच्या कामाचा पाया होता. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा, अशा ओव्यांचं त्यांना आकर्षण होतं. आणि या जीवनाची स्वप्न नुसती त्यांनी पाहिली नाही तर आपल्या स्वप्नासारखं सत्य घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समर्थ म्हणतात ना, जे स्वप्न देखिले रात्री ते ते तैसेची होतसे, हिंडता फिरता आलो आनंदवन भुवनी. तसं अक्षरशः त्यांना त्यांच्या अखेरच्या काळामध्ये तशी भावना निर्माण झाली. त्यांच्या अवतीभोवती आनंदवन भुवन निर्माण झालेलंच होतं. 1990 साली त्यांचं काम त्यांच्या कामाच्या उंचीच्या अद्भुत अशा टोकावर जाऊन पोहोचलेलं होतं. 1996 साली त्यांनी देह ठेवला. त्यांच्या सगळ्या जीवनामध्ये स्वरूपाचं अनुसंधान, सोहम ध्यान आणि भक्ती रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते असं म्हणत असत, मला आठवतं तसं 1976 सालापासून मी त्यांना ऐकतो आहे, 1996 साली त्यांनी देह ठेवला. पुढे पुढे ते म्हणत असत की ही मुलं जी तयार होत आहेत त्यामुळं हे काम पुढे 100 वर्ष चालणार असं ते म्हणत असत. त्यांनी 40 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली पण त्यांच्या पुढच्या 60 वर्षाचा त्यांना भरोसा होता आणि हे काम 100 वर्ष चालणार असं ते म्हणत असत. ते जसं 100 वर्षाची अपेक्षा करत होते तसंच मी देखील इथून पुढच्या 100 वर्षाची अपेक्षा निश्चित करतो. कुर्वन नैवेह कर्माणि जिजीविषयक शतम समाहा. 100 ही त्यांची इच्छा तर आम्ही पूरी केलीच पाहिजे पण 100 ही माझी इच्छा माझ्या नंतर आलेली मंडळी पूरी करतील असा माझा विश्वास आहे. संख्येवर विश्वास न ठेवता गुणांवर विश्वास ठेवत त्यांनी काम केलं. डामडौल गाजावाजा याचं त्यांना वावडं होतं. स्वरूपानंद म्हणतात तसं घेई घेई जीवा स्वरूपाचा ध्यास पुरे हा हव्यास प्रपंचाचा अशीच त्यांची शिकवण होती. हे जीवा तू स्वरूपाचा ध्यास घे आता प्रपंचाचा हव्यास पूर्ण पुरे झाला. ज्ञानेश्वर महाराज देखील पुरे पुरे आता प्रपंच पाहणे निजानंदी राहणे स्वरूपी वो माये असं म्हणतात. प्रपंचाचा जो ध्यास आहे त्याला शेवट नाही. तरुण होतो तेव्हा त्याला स्वतःच्या प्रपंचाचा ध्यास लागतो. स्वतःच्या प्रपंचाचा ध्यास म्हणजे पती अथवा पत्नी मुलं मग मुलांची शिक्षण पैसे मिळवणं घरं घेणं घरं वाढवणं मुलांची लग्न होणं त्यांना मुलं होणं त्यांची मुलं हे न संपणार आहे आणि या हव्यासामध्ये ज्याने हव्यास घेतलेला आहे त्यालाच निघून जायला लागतं. ज्याच्याकरता म्हणून फार खटाटोप केली अट्टहास केला त्याच्यात फारसा अर्थ नाही हे नंतर नंतर समजायला सुरुवात होते. आत्म्याचा म्हणजे आपला स्वतःचा आणि प्रपंचाचा जो संबंध आहे शास्त्रामध्ये संयोग संबंध म्हणून जर संबंध असेल तर काही प्रकार असला पाहिजे. संयोग संबंध असं शास्त्र म्हणतं तसा प्रपंचाचा आणि आत्म्याचा संबंध संयोग संबंधाचा नाही. दोन विभिन्न वस्तू असतील दोन प्रकृती असतील त्यांचा एकमेकांशी होणारा संबंध याला संयोग संबंध असं शास्त्रात म्हणतात. जसं दोन धातू एकमेकांमध्ये एकत्र येणं नात्याचे संबंध हे संयोग संबंध असतात. प्रपंच हे परमात्म्याचंच एक स्वरूप आहे. जगत हे परमात्म्याचं स्वरूप आहे. आत्म्याचा आणि प्रपंचाचा संयोग संबंध नाही. अजून एक संबंध सांगितला जातो तो समवाय संबंध जे जाती आणि व्यक्ती यांचा असणारा संबंध जसं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हा समवाय संबंध आहे. त्याच्या ठिकाणी गुण आहेत आणि गुणी आहे. सदाचारासारखे गुण आहेत आणि त्याचा व्यवसायही तसा आहे. शिकलेलाही आहे आणि शिकवतोही आहे प्राध्यापक. आत्म्याचा संबंध हा समवाय संबंध नाही प्रपंचाशी. विषय आणि विषयी असा एक संबंध असतो. एक भोक्ता आणि एक भोग्य. जे भोग्य तो विषय आणि विषयी म्हणजे भोगता. आत्मा हा भोग्य विषय नाही. आत्म्याचा कशानेच भोग घेता येत नाही. म्हणून शास्त्र असं सांगतं की आत्म्याचा आणि संसाराचा संबंध हा अध्यस्त संबंध आहे. एका वस्तूवर दुसरी वस्तू भासणं जसं रुपयावर शिंपल्यावर रूप भासणं किंवा दोरीवर साप भासणं याला अध्यास असं म्हणतात. एक मूळ वस्तू आहे आणि त्या मूळ वस्तूवर तिसरीच वस्तू भासमान होणं याला अध्यास असं म्हणतात. मूळ परमात्म वस्तूवर म्हणजे आत्म्यावरच प्रपंचाचा आभास होतो, जगताचा आभास होतो. खरं म्हणजे आत्माच जीवन रूपाने देह धारण करतो. मी खातो, मी जेवतो, मी सुगंध घेतो, मी ऐकतो, मी ज्ञाता आहे, मी भोक्ता आहे, अशा प्रकारची भावना अज्ञानाने धारण करतो. म्हणून उपाधीच्या रूपाने आत्माच कर्ता, भोक्ता, श्रोता, वक्ता असा होतो आणि स्वाभाविक रूपाने तो अकर्ता, अभोक्ता, अजन्मा असा असतो. त्याला जेव्हा बोध होतो तेव्हा तो जेव्हा अध्यस्तामध्ये असतो, अध्यस्त स्वीकारतो, तेव्हा तो जीवदशेला येतो. एकाच वेळेला दुहेरी प्रचिती आहे, दोरीची देखील आणि सापाची देखील, आत्म्याची देखील आणि प्रपंचाची देखील. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला तैसा म्या देखिला निराकार वो माये. चंदन नावाचं कोणताच पदार्थ नाही, जर असेल तर केवळ सगळा सुगंध आहे. सुगंधच जसा लाकडात ठासून भरलेला असतो तेव्हा ते चंदनाचं लाकूड होतं, तसा परमात्माच जगतामध्ये अर्थात संसारामध्ये ठासून भरलेला आहे. ज्ञान दृष्टीने पाहिलं तर परमात्मा आहे, मोह दृष्टीने पाहिलं तर प्रपंच आहे. स्वरूपानंद असं म्हणतात की घेई घेई जीवा स्वरूपाचा ध्यास, पुरे हा हव्यास प्रपंचाचा. हे जीवा आता अज्ञान दृष्टीने प्रपंचाचा हव्यास घेणं पुरे. तू स्वरूपाचा ध्यास घे. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे. तो परमात्माच मी आहे, मी अजन्मा आहे, अशा प्रकारची भावना बळकट धरावी, ध्यास घ्यावा. अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्चते. आपण व्यक्त आहोत, तुमच्या समोर माझा देह तुम्हाला दिसतो आहे, पण हा देह एक आत अव्यक्त आहे म्हणून दिसतो आहे. ते अव्यक्त जाणीवरूप अस्तित्व मात्र आहे म्हणून देह आहे. जेव्हा देह जातो तेव्हा ही अव्यक्त अविकार अशी जाणीव निघून जाते. हे जाणीव हे खरं माझं स्वरूप आहे. तुम्ही तिथून मला जे पाहताय ते माझं अगदी वरवरचं रूप पाहताय. तुम्ही माझं मन देखील पाहू नाही शकत, माझी बुद्धी देखील पाहू नाही शकत. देह मन बुद्धीच्या बुडाशी असणारं चैतन्य हे विवेकानी ओळखायला लागतं. तसं आपल्या स्वतःच्या आत असणारं चैतन्य देखील विवेकानी ओळख असं स्वरूपानंद म्हणतात. तू स्वरूपाचा ध्यास घे. घेई घेई जीवा स्वरूपाचा ध्यास. चिंतनाने हा ध्यास घेता येतो. पहिलं म्हणजे आप्त वाक्य श्रवण. सद्गुरूंच्या मुखातून ते श्रवण करायला लागतं. ते परमात्म तत्वच तू आहेस हे ते आप्त वाक्य आहे. तत्वमसि इति श्वेतकेतो इति. आणि त्याच्यावर अतिशय श्रद्धा ठेवून देह मन बुद्धीच्या बुडाशी असणारं आपलं चेतन स्वरूप हे माझं खरं स्वरूप आहे असा ध्यास घ्यायला लागतो. तो मी अशा प्रकारचं चिंतन करायला लागतं. एकदा स्वामी माधवनाथ स्वरूपानंदांना म्हणाले की स्वामीजी आपण केवढे थोर आहात. तेव्हा स्वरूपानंद असं म्हणाले, मी तरी काय केलं, लाख वेळेला घोकलं, तो मी सोहम सोहम असं मी लाख वेळेला घोकलं असं म्हणाले. ते वृत्तीवर आरूढ व्हायला पाहिजे. सांप्रत आपल्या वृत्तीवर आत्ता आपण देह हे आरूढ झालेलं आहे. मी देह, माझं बंधन, माझं आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण भोगीन आता, हे पक्क झालेलं आहे. म्हणून हे तिथून काढून तो परमात्माच मी अशा प्रकारचा ध्यास घेतला पाहिजे. या ध्यासाचं एक स्वरूप ध्यान हे देखील आहे. ध्यानामध्ये विचारांपासून अलिप्तता, वृत्तींपासून अलिप्तता. समर्थ म्हणतात पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, जेव्हा पदार्थ ज्ञान म्हणजे विचार, डोळे मिटल्यानंतर विचाराच्या अंगानेच विश्व डोळ्यासमोर उभं राहतं. हे पदार्थ ज्ञान म्हणजे विचार किंवा वृत्ती जेव्हा नाहीशा होतात, निर्विचारता प्राप्त होते. द्रष्टा तेव्हा त्या निर्विचारतेचा द्रष्टा देखील आपण द्रष्टा आहोत या भावनेत राहू शकत नाही, कारण समोर पाहायलाच काही नाही. अशा वेळेला केवळ ज्ञप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म, त्यावेळेला केवळ ज्ञेयत्वानी जाणलं अशा भावनेनी, परमात्म भावनेनी सूक्ष्म ब्रह्म शिल्लक राहतं. आणि त्याचा ध्यानकाळी किंचित अनुभव घेऊन व्यवहारकाळी त्याचं अनुसंधान, त्या स्वरूपाचं अनुसंधान ठेवून राहावं. विटे ऐसी गोडी नभे स्वरूपाची, सांगती ऐसेची साधू संत. विषयाचा वीट येतो पण या गोडीचा कधीही वीट येत नाही. संतांचे वचनी ठेवोनी विश्वास, करीगा अभ्यास आवडीने. स्वामी म्हणे भावे भोगी आत्मानंद, अवीट अखंड शांतीरूप. स्वामीजी असं म्हणतात. आजच्या स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाच्या स्वामीजींनी आपल्या सद्गुरूंचं नाव आपल्या निरूपणाच्या उपक्रमाला दिलं आणि त्याच्यानंतर आलेल्या तरुण पिढीनी आपल्या सद्गुरूंचं नाव आपल्या उपक्रमाला दिलं, स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ. स्वामी माधवनाथ आपल्या सद्गुरूंचा उपदेश सांगत असत स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ या नावाने, पण तो उपदेश हा औपनिषदिक होता. तसं स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ, माधवनाथ जो बोध सांगत होते तो एका परीने व्यक्तिनिष्ठ होता पण औपनिषदिक होता, व्यापक आहे, त्याला संकुचितता नाही. स्वामीजींना आपले सद्गुरू अत्यंत प्रिय, स्वरूपानंदांचीही आठवण त्यानिमित्ताने व्हावी म्हणून स्वरूपानंदांचा अभंग आज सेवेकरता घेतला. हा जो संदेश आहे, हा संदेश प्रत्येकाचं जीवन उजळून टाकणारा, प्रपंचाचा हव्यास न धरता स्वरूपाचा ध्यास घेऊन आपण आपलं जीवन जगत असताना हळूहळू त्या जीवनाला पूर्णता येते, नक्की येते. तशी पूर्णता स्वामीजींच्या कृपेनी आणि सर्व संतांच्या कृपेनी आपल्या जीवनाला देखील प्राप्त होवो अशी स्वामीजींकडे मी प्रार्थना करतो. हरिओम तत्सत. हरि हरि. विठ्ठल 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 विठ्ठल. हरि 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 हरि.
आजच्या या कार्यक्रमाची सांगता आता पसायदानाने होणार आहे. तत्पूर्वी काही अतिशय महत्वाची निवेदनं आहेत, आपण ती तितक्याच शांतपणे ऐकूया. आज आपला मंडळाचा वर्धापन दिन उत्सव संपन्न झाला. आजपासून 17 फेब्रुवारी पर्यंत सर्व केंद्र बंद राहतील. 18 फेब्रुवारी गुरुवार सकाळच्या सत्संगापासून सर्व केंद्र नियमितपणे सुरू होतील. पुन्हा एकदा तारीख लक्षात घेऊ, 17 फेब्रुवारी पर्यंत सर्व केंद्र बंद राहतील आणि 18 फेब्रुवारीला जो गुरुवार येतो त्या गुरुवारी सकाळी जो सत्संगाचा कार्यक्रम आहे तेव्हापासून केंद्र नियमितपणे पुन्हा सुरू होतील. आज प्रकाशित झालेल्या स्वामीजींच्या ऑडिओ सीडीचा संच सवलतीच्या दरात ₹80 मध्ये उपलब्ध आहे. त्याची मूळ किंमत ₹100 आहे. जसं मगाशी निवेदन झालं तसं आपण अवश्य याचा लाभ घेऊया. पूजनीय स्वामीजी माधवनाथ रचित ज्ञानेश्वर दर्शन आणि ज्ञानेश्वरी ज्ञान किरण या दोन ग्रंथांचा एकत्रित संच आज सवलतीच्या दरात ₹200 मध्ये उपलब्ध आहे. याची मूळ किंमत ₹280 आहे. याचाही आपण सर्वांनी जरूर लाभ घेऊ. परमपूजनीय स्वामीजींना आज सर्व साधकांनी मनोमन नमस्कार करायचे आहेत. यानंतर सद्भक्त रमाताई भालेराव पसायदान म्हणतील. आपण सर्वांनी ते मनोमन म्हणूया, त्यानंतर आपला कार्यक्रम संपेल.
वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे पहीन ते सर राही सदा सज्जन सोय रे हो तो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीति लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये हो आवे श्री विश्वेशराबो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया भरोनी सद्भावाची अंजुळी मियावो विया फुले मोकळी अर्पिली अंघ्री युगुली विश्वरूपा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।